The sermon, The Seed of Discrepancy, was delivered on Monday evening, January 18, 1965, in Phoenix, Arizona. प्रिय बंधू आणि भगिनीनो, विसंगतीचे बीज हा संदेश सोमवार दिनांक 18 जानेवारी 1965 मध्ये फिनिक्स एरिझोना येथे 20व्या शतकातील संदेष्टा ब्रदर विलियम मॅरियन ब्रॅनम यांनी दिला आणि तुम्ही त्याचा मराठी भाषेतील अनुवाद ऐकत आहात.
I have chosen tonight for a short text or short reading.
आज रात्री करिता मी एक छोटासा शास्त्र भाग किंवा एक छोटेसे वाचन निवडलेले आहे.
The Lord willing to give us the context of it.
प्रभूची इच्छा असेल तर त्याचा तो संदर्भ देईल.
Out of Saint Matthew 13:24-30.
मत्तय 13:24-30 मधून.
Then also I want to read from 36-40 just in a few moments.
आणि त्यानंतर मी काही क्षणात 34-40 सुद्धा वाचू इच्छितो.
Now, St. Matthew's, the 13th chapter, and beginning with the 24th verse of the 13th chapter of St. Matthew.
आता मत्तय शुभवर्तमान याचा 13वा अध्याय आणि 24 वचनाच्या सुरुवातीपासून मत्तयाचा 13वा अध्याय.
Listen close to the reading of the word. My words will fail, but his will not.
शब्द वाचताना लक्षपूर्वक ऐका. माझे शब्द टळतील परंतु त्याचे शब्द टळणार नाहीत.
Another parable put he forth unto them, saying, the kingdom of heaven is like unto a man which sowed good seed in his field.
त्याने दुसरा दाखला त्यांच्या पुढे मांडला. तो म्हणाला, आकाशाचे राज्य हे ज्या माणसाने आपल्या शेतात चांगले बी पेरले त्याच्या सारखे आहे.
But while he slept, his enemy came and sowed tares among the wheat and went his way.
परंतु माणसे झोपेत असताना त्याचा वैरी आला आणि गव्हामध्ये निंदण पेरून गेला.
But when the blades was sprung up and brought forth fruit, then appeared the tares also.
पण जेव्हा पाते फुटली व दाणे आले तेव्हा निंदण ही दिसू लागले.
So the servant of the householder came and said unto him, sir, didst thou not sow good seed in thy field? From whence then has the tares?
मग घर दाण्याचे चाकर येऊन त्याला म्हणाले, महाराज, तू आपल्या शेतामध्ये चांगले बी पेरले नाही काय? तर त्यात निदण कुठून आले?
And he said unto them, an enemy has done this. And the servant said unto him, wilt thou then that we go gather them up?
आणि तो त्यांना म्हणाला, कोणा वैराने हे केले आहे? मग चाकर त्याला म्हणाले, तर आम्ही जाऊन ते जमा करावे अशी तुझी इच्छा आहे काय?
But he said, nay. That's why ye gather up the tares, you root up also the wheat with them.
पण तो म्हणाला, नको, तुम्ही निदण जमा करताना त्याबरोबर कदाचित गहूही उपटाल.
Let them both grow together until the harvest. And in the time of the harvest, I will send forth the reapers. Gather ye together first the tares, and bind them in bundles to burn them. But gather the wheat into the garner.
कापणी पर्यंत दोन्ही बरोबर वाढू द्या. मग कापणीच्या वेळेस मी कापणाऱ्या सांगेन की पहिल्याने निदण जमा करा व जाळण्यासाठी त्यांच्या पेंढ्या बांधा, परंतु गहू माझ्या कोठारात साठवा.
Did you notice, gather the tares first and bundle them.
तुमच्या लक्षात आले, अगोदर निदण जमा करा आणि त्यांच्या पेंढ्या बांधा.
Now, reading this, there was something strange come to me.
आता हे वाचत असताना मला तेथे एक अजब जाणीव झाली.
While I was sitting up on top of the Catalina Mountains the other night in prayer.
ज्यावेळेस त्या रात्री मी कॅटालिना पर्वताच्या माथ्यावर बसून प्रार्थनेत असताना.
And then I thought, where could I gather a word that I could use for this that I wanted to speak on tonight.
आणि नंतर मी विचार केला, कशा प्रकारे मी एखादा शब्द जुळवू की जेणेकरून आज रात्री मी बोलू इच्छितो त्याकरिता मी त्याचा उपयोग करू शकेन. आणि मी खाली गेलो आणि पाहिले की डिस्क्रिपन्सी हा शब्द.
So I got the dictionary and looked what the word discrepancy means
म्हणून मी शब्दकोश घेतला आणि पाहिले की डिस्क्रिपन्सी या शब्दाचा अर्थ काय आहे.
And it means it's sowing discord or being contrary, as Webster says.
आणि त्याचा अर्थ वेबस्टरच्या मते विसंगती पेरणे किंवा विरोधात्मक असणे.
Sowing a discord, something different.
एक मतभेद किंवा काहीतरी भिन्न.
Or being contrary to what's already been.
किंवा जे पूर्वीचे होते त्याच्या विरोधात काहीतरी.
So I thought the text tonight, I call it the seed of discrepancy.
म्हणून मी विचार केला की आज रात्रीच्या विषयाला मी विसंगतीचे बीज हे नाव देईन.
And trust that the Lord will bless his word now as we approach it.
आणि विश्वास करतो की प्रभू त्याच्या वचनावर आशीर्वाद देईल जसे आम्ही त्याच्या जवळ जाऊ.
And we also know he interpreted in verse 36 and to 43.
आणि आम्ही हे सुद्धा जाणतो की त्याने त्याचा अर्थ सुद्धा सांगितला 36व्या वचनात आणि 43व्या वचनापर्यंत.
How did this seed mature?
कशा प्रकारे हे बीज परिपक्व झाले.
And while we're at it, let's just read that also, verse 36 now unto 43.
आम्ही येथे असताना आम्ही हे सुद्धा वाचूया आता वचन 36 ते 43 पर्यंत.
And when Jesus had sent the multitude away, he went into the house, and his disciples came unto him, saying, Declare unto us the parable of the tares of the field. And he answered and said unto them, He that soweth the good seed is the Son of Man, and the field is the world. The good seed are the children of the kingdom, but the tares are the children of the wicked one. The enemy that soweth them is the devil. The harvest is the end of the world, and the reapers are the angels. As therefore the tares are gathered and burned in the fire, so shall it be in the end of this world. The Son of Man shall send forth his angels, and they shall gather out of his kingdom all things that offend, and them which do iniquity. And shall cast them into a fire, a furnace of fire, and there shall be weeping, and be wailing and gnashing of teeth. Then shall the righteous shine forth as the sun in the kingdom of their Father. Who has an ear, let him hear.
नंतर तो समुदाय सोडून घरात गेला. मग त्याचे शिष्य त्याच्याकडे येऊन म्हणाले, शेतातील निदणाच्या दाखल्याची फोड करून आम्हास सांग. तेव्हा त्याने उत्तर देऊन म्हटले, चांगले बी पेरणारा तो मनुष्याचा पुत्र आहे, आणि शेत हे जग आहे, व चांगले बी राज्याचे संतान आहेत, आणि निदण हे त्या दुष्टाचे संतान आहेत, आणि त्यांना पेरणारा वैरी हा सैतान आहे, आणि कापणी ही काळाची समाप्ती आहे, आणि कापणारे हे देवदूत आहेत. म्हणून ज्याप्रमाणे निदण जमा करून विस्तवात जातात त्याप्रमाणे या काळाच्या समाप्तीस होईल. मनुष्याचा पुत्र आपल्या दूतांना पाठविल आणि ते त्याच्या राज्यातून अडखळण करणाऱ्या सर्व वस्तू आणि अन्याय करणारे यांना जमा करतील आणि तो त्यांना विस्तवाच्या भट्टीत टाकील. तेथे रडणे व दात खाणे होईल. तेव्हा न्यायी आपल्या बापाच्या राज्यात सूर्यासारखे प्रकाशतील. ज्या ऐकणाऱ्याला कान आहेत ते ऐको.
That's Jesus giving the interpretation of the parable himself.
तो येशू स्वतः त्या दाखल्याची अर्थपोड करून देत आहे.
Therefore we know then what the interpretation means.
त्याकरिता आम्हाला माहित आहे की त्याचा अर्थ काय आहे.
And now as we approach this of this sowing of the seed and the reaping,
आणि आता जसे आम्ही हे बघतो की ही बीजांची पेरणी आणि ती कापणी.
Now he interprets it,
आता तो त्याचा अर्थ सांगतो.
And then I believe that Jesus was speaking this parable in his day,
आणि नंतर मी विश्वास करतो की येशू हा दाखला त्याच्या दिवसात सांगत आहे.
But was meaning it to be at the end of the world or the end of the age, which is this day.
परंतु त्याचा अर्थ जगाच्या अंतिम दिवसात किंवा युगाच्या शेवटल्या दिवसात जो हा दिवस आहे.
And I believe this little text tonight is a very appropriate for the hour that we're living in.
आणि मी विश्वास करतो की आज हा रात्री हा छोटासा शास्त्र भाग आम्ही ज्या घटकेत राहत आहोत त्या घटकेला अगदी योग्य प्रकारे लागू होतो.
Because Jesus distinctly said here that
कारण येशूने स्पष्टपणे येथे म्हटले की
the gathering would be at the end of this world.
त्यांचे एकत्रीकरण ह्या जगाच्या अंतिम दिवसात होईल.
That's when the end would be, the gathering of the wheat.
तेव्हा ते जेव्हा शेवट होईल तेव्हा त्या गव्हाचे जमा करणे होईल.
And also the gathering of the tares and burning them.
आणि त्या निधनाचे जमा करणे आणि त्यांना जाळून टाकणे सुद्धा.
And to take in the wheat into the kingdom.
आणि ते गहू स्वर्ग राज्यात घेणे.
And I believe it was this way.
आणि मी विश्वास करतो की हे अशाच प्रकारे होते.
And another scripture leads me to believe this way. I have written down here is Matthew 24:24.
आणि दुसरा एक शास्त्र भाग मला अशाच प्रकारे विश्वास ठेवण्यास प्रेरणा देतो. मी येथे तो लिहून ठेवला आहे. मत्तै 24:24 आहे.
Where it said that talking about this the seed of discrepancy.
जेथे असे म्हटले आहे की बोलत आहे त्या जागे संबंधी ते विसंगतीचे बीज.
Jesus said that the two would be so close together that it would deceive the very elected if it were possible.
येशूने म्हटले की ते दोन्ही इतके समान भासतील की शक्य झाल्यास निवडलेल्यां सुद्धा भ्रमात टाकतील.
Almost exactly the same.
जवळ जवळ तंतोतंत सारखेच.
Another place in the scripture where it's written.
दुसऱ्या जागी शास्त्र भागात जेथे असे लिहिलेले आहे.
That the rain falls on the just and the unjust.
की पाऊस न्यायी व अन्यायीवर सारखाच पडतो.
I remember my first experience of ever coming amongst the Pentecostal people.
मला माझा पहिला अनुभव आठवतो जेव्हा मी प्रथमच पेंटिकॉस्टल लोकांमध्ये आलो.
As at Mishawaka, Indiana.
मी मिशिवाका इंडियाना येथे होतो.
And I was at a great convention, a hall about like this.
आणि मी एका मोठ्या संमेलनात होतो. एक हॉल जो याच्या सारखाच होता.
Where the north and the south had come together.
जेथे उत्तर व दक्षिण एकत्र आले होते.
Because of them days of the segregation, they had the need up there.
कारण त्या दिवसांमध्ये त्या छाटणीच्या दिवसात त्यांना तेथे एकत्र येणे भाग होते.
There were two great orders of the Pentecostal brethren.
ते दोन प्रकारचे महान पेंटिकॉस्टल बंधू लोक होते.
I had never heard of them or met them before.
मी त्यांच्याविषयी कधीच ऐकले नव्हते किंवा पूर्वी कधीही त्यांना भेटलो नव्हतो.
The first time I ever heard speaking in tongues.
मी प्रथमच त्यांना अन्य भाषेत बोलताना ऐकले.
And at the end of the row of the convention.
आणि रांगेच्या शेवटी त्या संमेलनात.
Being not a member among them.
मी त्यांच्यापैकी सदस्य नव्हतो.
I was just a young Baptist minister. I sat way back in the back.
मी केवळ एक तरुण बॅप्टिस्ट सेवक होतो. मी खूप दूर मागे बसलो होतो.
And I remember the first time I heard anyone speak in tongues, I didn't even know what was all about.
आणि मला आठवते की प्रथमच कोणाला तरी अन्य भाषेत बोलताना मी ऐकले. ते सर्व कशा संबंधी आहे हे सुद्धा मला ठाऊक नव्हते.
And then these two men mainly set up in the front.
आणि नंतर त्या दोन व्यक्ती मुख्यतः पुढच्या भागात बसले होते.
One would speak in tongues and the other would interpret what the man said.
एक अन्य भाषेत बोलत असे व दुसरा मनुष्य तो काय म्हणाला याचा अर्थ सांगत असे. आणि त्यानंतर मी माझ्या बायबलचा अभ्यास होईल तेवढ्या कसोशीने करण्यास सुरुवात केली. आणि मला असे आढळले की ते शास्त्र वचनानुसार होते. ते तंतोतंत शास्त्र वचन आहे अशा प्रकारे पवित्र आत्मा करील.
Well, about a day after that.
ठीक आहे. साधारणतः त्यानंतर एक दिवसाने.
That night my heart was so stirred, I slept in a cornfield.
त्या रात्री माझे हृदय खूपच बेचैन झाले. मी एका मक्याच्या शेतात झोपलो. एका बिछाण्याची सोय करण्या इतपत पुरेसे पैसे देखील माझ्याकडे नव्हते. म्हणून केवळ घरी पोहोचण्या इतपत पैसे माझ्याकडे होते. आणि मी माझ्याकरिता काही डोनट्स घेतले किंवा रोल्स, काही दिवसांचे शिळे होते, ते माझ्या नाश्त्याकरिता घेतले. आणि मला त्यांच्या बरोबर भोजन करण्याकरिता निमंत्रण देण्यात आले. परंतु माझ्याकडे खर्च करण्या इतपत पैसे नव्हते त्या दिवसांमध्ये, त्या आर्थिक तंगीच्या दिवसात 1933 मध्ये. म्हणून असे होते, खूपच कठीण परिस्थिती होती. आणि म्हणून मी विचार केला, ठीक आहे, मी असे करीन, मला त्यांच्या बरोबर भोजन करायचे नव्हते, परंतु त्यांच्याजवळ काय होते हे जाणून घ्यायचे होते. त्यांच्याजवळ काहीतरी होते जे माझ्याजवळ नव्हते.
सो दॅट मॉर्निंग They asked me, all ministers come to the platform and just identify yourself, who you are, where you're from.
म्हणून त्या सकाळी मी होतो, त्यांनी मला विचारले, सर्व सेवकांनी मंचावर यावे व केवळ आपण कोण व कोठून आलो याची ओळख करून द्यावी.
Well, I just said, William Branham, evangelist, Jeffersonville, sit down.
ठीक आहे, मी केवळ म्हटले, विलियम ब्रॅनम, सुवार्तिक, जेफरसनविल, खाली बसलो. ठीक आहे, त्यावेळेस मंचावर सर्वात तरुण सेवक मी होतो. आणि दुसऱ्या दिवशी त्यांनी मला प्रचार करण्यास मंचावर बोलावले. आणि मी बोलून झाल्यानंतर का आमची संगती खूपच चांगली झाली.
I began to meet different people, inviting me to their churches.
आणि नंतर मी वेगवेगळ्या लोकांना भेटण्यास सुरुवात केली, ज्यांनी मला त्यांच्या मंडळीत प्रचार करण्यास निमंत्रण दिले.
Then after that, I thought if I could only get where these two main men was that spoke in tongues and interpreted.
तेव्हा त्यानंतर का मी विचार केला, मला त्या दोन मुख्य व्यक्ती कोठे सापडतील की जर मी त्यांना भेटू शकेन ज्या अन्य भाषेत बोलल्या आणि त्याचा अर्थ सांगितला गेला.
That was burning me up in my heart.
ती गोष्ट माझ्या हृदयात मला व्याकुळ करत होती.
I wanted it so bad.
मला ते अत्यंत आवश्यक होते.
Well, as I told you at the beginning,
ठीक आहे, जसे मी तुम्हाला सुरुवातीस सांगितले,
a little gift that you pull over.
एक छोटेसे वरदान जे तुम्ही उंच करता.
Gifts and callings are without repentance. You have them all your life.
तुम्हाला ठाऊक आहे, वरदान व बोलावणे पश्चातापाशिवाय आहेत, ते तुमच्या जवळ आयुष्यभर राहतील.
You're born with them if they're gifts of God.
पहा, तुमचा जन्म त्यांच्या सह झाला जर ते परमेश्वराचे वरदान असतील.
So always, since a little bitty baby, it always happened to me.
म्हणून मी नेहमीच, मी एक छोटेसे बालक असल्यापासून असे नेहमीच माझ्या बरोबर घडले. जे लोक मला जाणतात माझ्या संपूर्ण आयुष्यभर, त्यांना ठाऊक आहे की हे सत्य आहे. ठीक आहे, जर मी विचार केला तेव्हा ते काय होते हे मला ठाऊक नव्हते. त्याला एक दर्शन म्हटले, मला काहीच ठाऊक नव्हते ते काय होते. परंतु मी विचार केला, जर मी कधी त्यांच्याशी बोलू शकेन. ठीक आहे, आणि तो आत्मा जो त्या इमारतीमध्ये उपस्थित होता खरोखरच परमेश्वराच्या आत्म्यासारखा जाणवला. म्हणून मला त्यांच्यापैकी एकाशी बातचीत करण्यास मिळाली आणि मी त्याला काही प्रश्न विचारले.
And he was a real genuine Christian.
आणि तो एक खरा खुरा अस्सल ख्रिस्ती होता.
There was no doubt about that. That man was a real believer.
तेथे त्याबद्दल काहीच संशय नव्हता की तो एक मनुष्य खरा खुरा एक विश्वास होता
एंड द नेक्स्ट मैन
आणि तो दुसरा मनुष्य जेव्हा मी त्याच्याशी बातचीत केली जर कधी मी एखाद्या ढोंग्याला भेटलो असेल तर तो त्यांच्यापैकी एक होता तो मनुष्य वास्तविक त्याची पत्नी फिक्कट तपकिरी केसांची स्त्री होती आणि त्याला मुले होती दोन मुले एका काळ्या केसांच्या स्त्रीद्वारे होती आणि मी विचार केला ठीक आहे आता काय हे येते आहे मी गोंधळून गेलो होतो पूर्णरित्या मी एक मूलभूतवादी आहे हे जरूर वचनानुसार पाहिजे किंवा हे बरोबर नाही आणि येथे तो आत्मा आहे एक खरा ठरला मला जे ठाऊक होते त्याप्रमाणे अस्सल आणि तो दुसरा बिलकुल चांगला नव्हता आणि आत्मा त्या दोघांवर सारखाच पडत होता हे कसे शक्य आहे त्यामुळे मी पार गोंधळून गेलो
2 years later I've been praying in a cave where I'd go to pray
2 वर्षांनंतर मी एका गुहेत प्रार्थनेत होतो जेथे मी नेहमीच प्रार्थनेत जात असे गुहेत धुळीने माखलो एका दुपारी मी बाहेर पडलो एका ओंडक्यावर माझे बायबल ठेवले आणि वारा वाहिला त्याने इब्री लोकांस पत्र 6वा अध्याय उघडला जे ते म्हटले होते
in the last days how it would be if we fell away from the truth and renewed ourselves again unto repentance
की शेवटल्या दिवसात कशा प्रकारे होईल जर आम्ही सत्यापासून दूर बहकलो आणि स्वतःला नूतनीकरणाद्वारे पुन्हा पश्चातापाकडे वळलो
there was no more sacrifice for sin
तेथे पापासाठी आणखीन बलिदान बाकी नव्हते
how the thorns and thistles which is nigh unto rejection whose end is to be burned
आणि कशा प्रकारे काटे व कुस जे नाकारण्याच्या स्थितीत होते ज्यांचा शेवट जाळून टाकण्यात होईल
But the rain cometh upon the earth often to water it, to dress it.
परंतु पाऊस जमिनीवर पडतो वारंवार तिला पाणी देण्याकरिता तिला सुशोभित करण्याकरिता
But the thorns and thistles would be rejected, but the wheat would be gathered.
परंतु काटे व कुसळ नाकारण्यात येतील परंतु गहू गोळा करण्यात येईल आणि मी विचार केला ठीक आहे हे केवळ वारा वाहिल्यामुळे ते उघडले गेले ठीक आहे मी पुन्हा बायबल खाली ठेवले आणि मी विचार केला ठीक आहे आता मी केवळ आणि पहा वारा आला आणि ते उघडे केले असे 3 वेळा घडले आणि मी विचार केला ठीक आहे आता ते विचित्र आहे आणि नंतर जसा मी उठलो आणि मी विचार केला प्रभू ते हे वाचण्यासाठी तू तो शास्त्रभाग का उघडा केलास मी जेव्हा त्याविषयी विचार करू लागलो जेथे काटे व कुसळ जे नाकारण्याच्या जवळ आहेत त्यांचा शेवट जाळून टाकण्यात होईल मी विचार केला का तू ते माझ्यासाठी तेथे उघडलेस आणि जसा पलीकडे पाहत असताना आता ही खरीखुरे दर्शने काही प्रयत्न केल्याशिवाय येतात तो केवळ परमेश्वरच आहे समजले आणि मी दृष्टी टाकली आणि मी पाहिले की एक भूमी ती माझ्या समोर फिरत होती आणि मी पाहिले ती पूर्ण चकती समान होती तेथे एक शुभ्र वस्त्र परिधान केलेला मनुष्य होता चोहीकडे गहू पेरीत गेला आणि तो जमिनीच्या गोलाकार चोहीकडे गेल्यानंतर
around come a man looked horrible.
पाठोपाठ एक मनुष्य आला दिसण्यात भयंकर.
He was dressed in black.
आणि त्याने काळे वस्त्रे घातलेली होती.
And he was throwing weed seeds all over.
आणि तो निदणांचे बीज त्या सभोवती फेकत होता.
They both come up together.
ते दोन्ही एकाच वेळेस उगवले.
And when they did, they both was thirsty because a rain was needed.
आणि ते वर आल्यानंतर ते दोन्ही तहानलेले होते कारण त्यांना पावसाची गरज होती.
And each one looked like was praying with his little head bent over, Lord, send the rain, send the rain.
आणि प्रत्येक जण जणू काही प्रार्थना करीत असल्यासारखा भासत होता. आपले छोटेसे मस्तक लावून प्रभू पाऊस पाठव, पाऊस पाठव.
The great clouds come up and the rain fell upon both of them.
आणि एक मोठा ढग वर आला आणि त्या दोन्हीवर पाऊस पडला.
When it did, the little wheat jumped up and began to say, praise the Lord, praise the Lord.
आणि जेव्हा असे घडले त्या छोट्या गव्हाने उडी मारली आणि असे म्हणण्यास सुरुवात केली, प्रभूची स्तुती असो, प्रभूची स्तुती असो.
And the little wheat jumped up right at the same side and said, praise the Lord, praise the Lord.
आणि त्या छोट्या निदणाने अगदी त्याच्या जवळून उडी मारली आणि म्हणू लागला, प्रभूची स्तुती असो, प्रभूची स्तुती असो.
And the vision was interpreted.
आणि नंतर त्या दर्शनाचा अर्थ लागला गेला.
The rain falls on the just and the unjust.
तो पाऊस न्यायी व अन्यायीवर पडतो.
The same spirit can fall in a meeting and everybody rejoice in it, hypocrites, Christians and all together.
तो एकच आत्मा सभेमध्ये पडू शकतो आणि प्रत्येक जण त्याच्यामध्ये हर्ष करतो, ढोंगी, ख्रिस्ती आणि सर्व एकत्र.
Exactly right. But what is it?
तंतोतंत बरोबर. परंतु हे काय आहे?
By their fruits they are known. See?
त्यांच्या फळांद्वारे ते ओळखले जातील. समजले?
That's the only way it can ever be known.
तोच एक मार्ग आहे त्याद्वारे ते ओळखले जाऊ शकतात.
Then you see that now since wild oats.
तेव्हा आता ते तुम्ही पहा जसे जंगली धान्य ओट.
Wild wheat and grain sometimes impersonates a genuine domestic grain so close that it would deceive the very elected.
किंवा जंगली गहू आणि धान्य कधी कधी खऱ्या खुऱ्या घरच्या धान्याची नक्कल करतात इतके हुबेहूब की त्या निवडलेल्यांस फसवले जावे.
I think we're living in a timely age.
मी विचार करतो की आम्ही अत्यंत योग्य काळात राहत आहोत.
Well, these things should be preached on and talked about.
जेव्हा या गोष्टींचा प्रचार केला गेला पाहिजे आणि याविषयी चर्चा केली गेली पाहिजे.
Notice in verse 41.
लक्ष द्या 41व्या वचनात.
The two also very close. So close in the last days.
ते दोन्ही सुद्धा अगदी एकत्र शेवटच्या दिवसांपर्यंत इतके एकत्र. त्यांनी ते केले नाही. त्यांना अलग करण्याकरिता तो कोण्या एका मंडळीवर विसंबून राहू शकत नाही. जसे की मेथडिस्ट किंवा बॅप्टिस्ट किंवा पेंटिकॉस्टल त्यांना अलग करण्याकरिता.
He said he sends his angels to separate them.
तो म्हणाला त्यांना अलग करण्यासाठी एक दूत येत आहे.
An angel is coming to bring the separation, the segregation between the right and the wrong.
एक दूत येत आहे योग्य आणि अयोग्य यांच्यामध्ये छाटणी करण्याकरिता.
And no one can do that but the angel of the Lord.
आणि त्या प्रभूच्या दूतांशिवाय कोणी ते करू शकत नाही. तोच एक आहे जो कोण योग्य आणि कोण अयोग्य हे सांगणार आहे. परमेश्वर म्हणाला की शेवटल्या दिवसात तो त्याचे दूत पाठवेल.
Not angels down there, but angels at the last time.
या येथे तो दूत पाठवणार नाही परंतु दूत शेवटल्या दिवसात पाठवेल आणि त्यांना एकत्र गोळा करील. आम्ही हे जाणतो की आत्ता हा कापणीचा हंगाम आहे.
An angel is actually interpreted a messenger.
आता एक दूत याचा खरा अर्थ एक निरोप्या असा आहे.
And we see that there are seven angels of the seven churches.
आणि आम्ही बघतो की येथे सात मंडळांचे सात दूत आहेत.
And now, no, through the church ages.
आणि आता नाही मंडळांच्या युगांच्या मधून.
Notice who he said that the sowers were and also what the seed was.
लक्षात घ्या त्याने सांगितले की प्रेरणारे ते कोण आहेत आणि हे सुद्धा की ते बीज काय होते.
One, the sower was he, the son of God, who went forth sowing seed.
एक प्रेरणारा तो होता परमेश्वराचा पुत्र जो बीज पेरित पुढे गेला.
And an enemy came behind him, which was the devil.
आणि त्याच्या मागोमाग एक शत्रू आला जो सैतान होता.
And sowed the seed of discrepancy.
आणि त्याने विसंगतीचे बीज पेरले.
Behind the sowing of the right seed.
मागोमाग योग्य बीजाची पेरणी झाल्यानंतर.
Now friends, that has happened through every age since we've had a world.
आता मित्र हो ते प्रत्येक युगात असे घडले आमचे हे जग असल्यापासून.
Exactly, all the way from the beginning it started the very same thing.
तंतोतंत अगदी थेट प्रारंभापासून अशाच प्रकारची गोष्ट सुरुवातीपासून घडली.
Now he said the seed of God, the word of God, Jesus said in a certain place.
आता त्याने म्हटले ते परमेश्वराचे बीज तो परमेश्वराचा शब्द येशू म्हणाला एका विशिष्ट ठिकाणी.
That the word is a seed.
की तो शब्द एक बीज आहे.
And every seed will bring forth of its kind.
आणि प्रत्येक बीज आपल्या जातीप्रमाणे फळ आणील.
And now if the Christian, the children of God.
आणि आता जर ख्रिस्ती तर ते परमेश्वराची लेकरे.
The children of the kingdom has become the seed of God, then they must be the word of God.
राज्याची लेकरे परमेश्वराचे बीज बनली आहेत तेव्हा ते परमेश्वराचा शब्द असायलाच पाहिजे.
The word of God manifested in the age that they're living in.
तो परमेश्वराचा शब्द त्या युगात प्रकट झाला ज्या युगात ते राहत असत.
For the promised seed of that age.
त्या युगाकरिता अभिवचनाचे बीज होते.
God gave his word at the beginning.
परमेश्वराने त्याचा शब्द सुरुवातीपासून दिला.
In each age has had its seed, its time, its promises.
आणि प्रत्येक युगात त्या युगाचे बीज होते त्यांच्या समयात त्यांची अभिवचने.
Now, when Noah came on the scene,
आणि जेव्हा नोहा दृश्यावर आला.
And he was the seed of God, the word of God for that age.
आणि तो परमेश्वराचे बीज होता परमेश्वराचा शब्द त्या युगाकरिता.
When Moses came, he could not come with Noah's message. It wouldn't work.
जेव्हा मोशे आला तो नोहाचा संदेश घेऊन येऊ शकत नाही तसा तो कार्य करणार नाही.
Because he was the seed of God at that time.
कारण त्या समयात तो परमेश्वराचा बीज होता.
Then when Christ came, he could not come with Noah or Moses' age.
नंतर जेव्हा ख्रिस्त आला तो येऊ शकत नाही मोशे किंवा नोहाचे युग घेऊन.
It was his time for a virgin to conceive.
तो त्याचा समय होता एका कुमारिकेचा गर्भवती होण्याचा.
And to bring forth a son. And he would be the Messiah.
आणि एका पुत्राला जन्म देण्याचा आणि तो मसीहा असेल.
Now we've lived through Luther's age, Wesley's age, Methodist age.
आता आम्ही लुथरचे युग वेस्लीचे युग मेथडिस्ट युग पार करून आलो आहोत.
All down through the ages and the Pentecostal age.
सर्व युगांमधून आणि ते पेंटिकॉस्टलचे युग.
In each age has given a promise of the word.
आणि प्रत्येक युगांकरिता शब्दाचे अभिवचन दिले आहे.
And the people of that age that manifest that promised word is the seed of that age.
आणि त्या युगाचे लोक तो अभिवचनाचा शब्द प्रकट करतात त्या युगाचे ते बीज आहेत.
According what Jesus said right here, they are the children of the kingdom.
ज्याप्रमाणे येशूने येथे म्हटले आहे ते त्या स्वर्ग राज्याची लेकरे आहेत.
That's right. The manifestation of the Holy Spirit operating through his children is those seed of the kingdom at that age.
हे बरोबर आहे. पवित्र आत्म्याचे प्रकटीकरण त्याच्या लेकरांच्या द्वारे कार्य करीत आहे जे त्या युगांमध्ये ते स्वर्ग राज्याची बीजे आहेत.
Notice the terriers.
लक्ष द्या ते निदण.
was the one, the enemy, Satan, who sowed discord, or the seed of discrepancy.
ते होते तो शत्रु सैतान जाने विसंगति पेरली किंवा ते विसंगतीचे बीज.
He was the one guilty of doing this horrible thing.
तोच एकमात्र अपराधी आहे अशी भयंकर गोष्ट करण्याबद्दल.
Satan sowed his seed from the beginning.
सैतानाने स्वतःचे बीज प्रारंभापासून पेरले.
When God placed his first harvest of human beings upon the earth.
जेव्हा परमेश्वराने मानव रूपी पीक पृथ्वीवर ठेवले होते.
Adam, of course, as yet knew that there was a knowledge of truth.
आदम अर्थातच जसे यद्यपि जाणत होता की तेथे एक सत्याचे ज्ञान आहे.
Right and wrong, and he had never come to that as yet.
योग्य आणि अयोग्य आणि तो कधीच तेथपर्यंत आला नाही जसा तो यायला पाहिजे होता.
But we find out God gave his children his word for their defense.
परंतु आम्ही पाहतो की परमेश्वराने त्याच्या लेकरांना त्याचा शब्द त्यांच्या संरक्षणासाठी दिला.
We have no other defense than the word of God.
त्यांना परमेश्वराच्या वचनाशिवाय दुसरे संरक्षण आमच्याकडे नाही.
That is our defense.
तोच आमचा बचाव आहे.
There's no bombs, no shelters, no hiding places.
ना तर कोणता बॉम्ब कोणते शरण स्थळ कोणती लपण्याची जागा नाही.
No Arizona's or California's or wherever it is.
Arizona नाही किंवा कॅलिफोर्निया किंवा जे ते कोठेही असो.
There's only one defense we have, and that is the word.
तेथे आम्हाला फक्त एकच बचाव आहे आणि तो आहे परमेश्वराचा शब्द.
And the word was made flesh and dwelt among us, which is Christ Jesus.
आणि शब्द देहधारी झाला आणि त्याने आम्हामध्ये वस्ती केली जो येशू ख्रिस्त आहे.
He is our only defense. Being in him, we are safe.
तो आमचा एकच बचाव आहे त्याच्या मध्ये राहूनच आम्ही सुरक्षित आहोत.
Not even sin is imputed to a genuine believer.
एका खऱ्या विश्वासूच्या हिशोबी पाप सुद्धा लावलेले नाही.
Did you know that?
तुम्हाला हे ठाऊक होते?
He that's born of God does not commit sin. He cannot sin.
जो परमेश्वरापासून जन्मला तो पाप करीत नाही. तो पाप करूच शकत नाही.
It's not even imputed.
समजले? त्याच्या हिशोबी पाप सुद्धा लावलेले नाही.
What David said, blessed is the man who God will not impute sin.
का दाऊद म्हणाला धन्य आहे तो मनुष्य ज्याच्या हिशोबी परमेश्वर पाप लावित नाही.
When you are in Christ, you have no desire to sin.
जेव्हा तुम्ही ख्रिस्तामध्ये असता तुम्हाला पाप करण्याची इच्छाच नसते.
The worshipper once purged has no more conscience of sin.
तो भक्त एकदा शुद्ध केल्यानंतर पाप करण्याची अभिलाषा राखीत नाही.
You don't desire.
तुम्ही त्याची इच्छा करत नाही.
Now to the world you might be a sinner, but to God you're not, because you're in Christ.
आता जगाच्या दृष्टिकोनातून तुम्ही एक पापी असू शकता परंतु परमेश्वराला तुम्ही नाही कारण तुम्ही ख्रिस्तामध्ये आहात.
How can you be in a sinner when you're in the sinless one?
आणि जर तुम्ही पापी कशी असू शकता ज्या पापरहित मध्ये तुम्ही आहात.
And God only sees him who you are in.
आणि परमेश्वर फक्त त्यालाच बघतो ज्याच्या मध्ये तुम्ही आहात.
Now this harvest time.
आता हा कापणीचा हंगाम.
At the beginning when God sowed his seed upon the earth and gave it in the hearts of his children.
प्रारंभी जेव्हा परमेश्वराने त्याचे बीज पृथ्वीवर पेरले आणि ते त्याने त्याच्या लेकरांच्या हृदयात दिले.
His family.
त्याच्या कुटुंबाला.
To keep that word, that was their only defense.
तो शब्द पाळण्याकरिता तेच त्यांचे संरक्षण होते.
Keep that word. Here come the enemy in and broke that barrier by sowing the seed of discrepancy.
येथे शत्रू आत आला आणि त्याने विसंगतीचे बीज पेरून ते कुंपण मोडून टाकले.
Contrary to the word of God.
परमेश्वराच्या शब्दाच्या विरोधात.
If that was discrepancy in the beginning,
जर प्रारंभी ती विसंगती होती.
It's still anything that will add anything to the word of God is still the seed of discrepancy.
ती अद्याप ही आहे कोणतीही गोष्ट परमेश्वराच्या शब्दात काही भर टाकील तर अद्याप ही ते विसंगतीचे बीज आहे.
I don't care where it comes from.
मी पर्वा करीत नाही ती कोठून येते.
If it's from organization, if it's from military sources.
जर ती संस्थेपासून आहे, जर ती सैनिकी स्त्रोतापासून आहे.
If it's from political powers, anything that's contrary to the word of God is the seed of discrepancy.
जर ती राजकीय शक्तीपासून आहे, कोणती गोष्ट जी परमेश्वराच्या शब्दाच्या विपरीत आहे ती विसंगतीचे बीज आहे.
When a man stands and says he's a gospel preacher.
जो कोणी मनुष्य उभा राहतो आणि म्हणतो की तो एक सुवार्ता प्रचारक आहे.
And says that the days of miracles is past, that's the seed of discrepancy.
आणि म्हणतो की चमत्काराचे दिवस संपलेले आहेत ते विसंगतीचे बीज आहे.
When a man stands and says that he's a minister, a pastor of a church of somewhere.
जेव्हा एक मनुष्य उभा ठाकतो आणि म्हणतो की तो एक सेवक आहे, कोण्या एका ठिकाणीच्या मंडळीचा पालक आहे.
And he does not believe that Jesus Christ is the same in every detail except the physical body, same yesterday, today and forever, that's the seed of discrepancy.
आणि जर तो विश्वास ठेवत नाही की येशू ख्रिस्त प्रत्येक तपशीलवार भौतिक देह सोडून काल आज आणि सर्व काल सारखाच आहे, तर ते विसंगतीचे बीज आहे.
When he says that miracles and apostolic age passed, that's seed of discrepancy.
जेव्हा तो असे म्हणतो की चमत्कार व प्रेषितांचे युग संपून गेलेले आहे ते विसंगतीचे बीज आहे.
When they say there's no such a thing as divine healing, that's seed of discrepancy.
जेव्हा ते म्हणतात तेथे दैवी आरोग्य अशी कोणतीही गोष्ट नाही, तर ते विसंगतीचे बीज आहे.
And the world is full of it.
आणि संपूर्ण जग अशाने भरलेले आहे.
It crowds out and chokes out the wheat.
ते गर्दी करतात आणि ते गव्हाच्या वाढीस अडथळा आणतात.
We notice that the first sower of the seed of discrepancy was branded the devil.
आम्हाला कळते की विसंगतीचे बीज प्रेरणाऱ्याला सैतान अशी छाप मिळाली.
And we know it was in Genesis 1.
आणि आम्ही जाणतो की ते उत्पत्ती एक मध्ये घडले.
Now we find out over here in the book of Matthew, the 13th chapter.
आता आम्ही पाहतो आणि येथे आज मत्तयाच्या पुस्तकात 13वा अध्याय.
Jesus still brands any discrepancy to his word as being the devil.
अद्याप ही येशू ख्रिस्त त्याच्या शब्दाच्या विपरीत कोणत्याही गोष्टीला तो सैतान अशी उपाधी लावतो.
And this 1956 anything that sows discrepancy.
आणि ह्या 1956 साली कोणती गोष्ट जी विसंगती पेरते,
contrary to the written word of God or puts any private interpretation to it, is a seed of discrepancy.
परमेश्वराच्या लिखित शब्दाच्या विरोधात किंवा कोणती खाजगी अर्थपोड त्याला लावतो ते विसंगतीचे बीज आहे.
God will not honor it. He can't. It won't mix.
परमेश्वर त्याचा कधीही आदर करणार नाही, तो करू शकत नाही, ते भेसळ होऊ शकणार नाही.
It certainly will not.
ते निश्चितच होणार नाही.
It's like mustard seed. It won't mix with anything else. You can't hybrid it.
ते राईच्या बीजाप्रमाणे आहे, ते दुसऱ्या कशा बरोबरही मिसळले जाणार नाही, तुम्ही त्याचे संकरण करू शकत नाही.
It's got to be the genuine thing, seed of discrepancy.
ते शुद्धच राहायला पाहिजे, विसंगतीचे बीज.
Now we find when God sowed his seed in the Garden of Eden.
आता आम्हाला आढळते की जेव्हा परमेश्वराने त्याचे बीज एदन बागेत पेरले,
we find out that it brought forth an Abel.
आम्हाला आढळते की त्याने एका हाबेलास उत्पन्न केले.
But when Satan sowed his seed of discrepancy, it brought forth a Cain.
परंतु जेव्हा सैतानाने त्याचे विसंगतीचे बीज पेरले, त्याने एका काइनाला उत्पन्न केले.
One brought forth a righteous one, one brought forth an unrighteous one.
एकाने नीतिमानास उत्पन्न केले, एकाने अनीतिमानास उत्पन्न केले.
Because that Eve listened to the word of discrepancy.
कारण की हव्वेने विसंगतीच्या शब्दाचे ऐकले.
Contrary to the word of God, and it started the ball of sin rolling right there and rolled ever since.
जे परमेश्वराच्या शब्दाच्या विरोधात्मक आणि त्या तेथेच पापाच्या चक्राची सुरुवात झाली आणि तेव्हापासून अद्यापही फिरत आहे.
And we'll never get it all out until the angels comes and segregates the thing.
आणि आम्ही त्यांना कधीच संपूर्णपणे बाहेर काढू शकत नाही जोपर्यंत ते दूध येत नाहीत, त्या गोष्टी वेगळ्या करत नाहीत.
And God takes his children to the kingdom and the terriers will be burned.
आणि परमेश्वर आपल्या लेकरांना स्वर्ग राज्यात घेतो आणि ते निदण जाळून टाकण्यात येईल.
Notice those two vines.
त्या दोन द्राक्षवेली लक्षात ठेवा.
If we just had more time on this subject but just to hit the high spots.
जर आमच्याकडे अधिक वेळ मिळाला असता, परंतु आम्ही मुख्य गोष्टी बघू.
So we can go right into praying for the sick in the next few minutes.
कारण आम्ही थोड्याच वेळात प्रार्थना करण्यासाठी जाऊ आजारी लोकांकरिता.
Notice their seeds grew together just exactly like God said over here also in the 13th chapter.
लक्षात घ्या, त्यांची बीजे एकत्र वाढली जसे परमेश्वराने म्हटल्याप्रमाणे तंतोतंत तेथे. मत्तयाच्या 13 अध्यायात सुद्धा जे आमचे आजच्या रात्रीचे शास्त्रवचन मत्तया मधून,
लेट देम ग्रो टुगेदर,
त्यांना एकत्र वाढू द्या.
नाउ कैन वेंट टू द लँड ऑफ नॉड.
आता काइन नोद देशात गेला,
फाउंड हिमसेल्फ अ वाइफ एंड मैरिड.
स्वतःकरिता एक पत्नी शोधली आणि लग्न केले.
एंड एबल वाज स्लून एंड गॉड रेज्ड अप सेथ टू टेक हिज प्लेस.
आणि हाबेल याची हत्या झालेली होती आणि परमेश्वराने त्याची जागा घेण्याकरिता शेताला उभे केले.
And the generation started moving on between right and wrong.
आणि नीतिमान व अनीतिमान यांच्या पिढ्यांची वाढ होत गेली.
Now we notice they gathered each one of them time after time.
आता आम्ही पाहतो की त्यांच्यातील प्रत्येक जण वेळोवेळी गोळा केला गेला.
And God had to, it got so wicked that God had to destroy.
आणि परमेश्वरास करडे ते इतके दुष्ट बनत गेले की परमेश्वरास त्यांचा नाश करणे भाग पडले. परंतु शेवटी ती दोन्ही बीजे उभारून आली, विसंगतीचे बीज आणि परमेश्वराचे बीज.
द सीड ऑफ डिस्क्रेपन्सी एंड द सीड ऑफ गॉड.
विसंगतीचे बीज आणि परमेश्वराचे बीज.
पुट फोर्थ देयर जेन्युइन हेड्स.
त्यांनी आपली खरी मस्तके उभारली.
And that wound up in Judas Iscariot and in Jesus Christ.
आणि ती यहोदा इस्करियात आणि प्रभू येशू ख्रिस्तामध्ये जाऊन मिळतात.
For he was the seed of God.
कारण तो परमेश्वराचा बीज होता.
He was the beginning of the creation of God.
तो परमेश्वराच्या निर्मितीचे आदिकारण होता.
He was nothing less than God.
तो परमेश्वरापेक्षा किंचित ही कमी नव्हता.
And Judas Iscariot was born the son of perdition.
आणि यहुदा इस्कोरियात नाशाचा पुत्र म्हणून जन्मला.
Come from hell, return to hell.
नरकातून आला, नरकास परत गेला.
Jesus Christ was the son of God, the word of God made manifest.
येशू ख्रिस्त परमेश्वराचा पुत्र होता, परमेश्वराचा शब्द जो प्रकट केला गेला.
Judas Iscariot in his discrepancy was the seed of the devil.
यहुदा इस्कोरियात त्याच्या विसंगतीमध्ये सैतानाचे बीज होता.
Come to the world and for deceit just like he was at the beginning, Cain, his former father.
जगात घात करण्यासाठी आला जसा तो सुरुवातीपासून करीत आला. काइन त्याचा पूर्वपिता होता.
Judas only played church.
यहुदाने मंडळीमध्ये असल्याचे ढोंग केले.
He wasn't really sincere. He didn't actually have faith.
तो खरोखर प्रामाणिक नव्हता, खरे पाहता त्याच्याजवळ विश्वासच नव्हता.
He had never betrayed Jesus.
त्याने येशूचा विश्वासघात कधीच केला नसता.
But he see he sowed that seed of discrepancy.
परंतु तुम्ही पहा, त्याने ते विसंगतीचे बीज पेरले.
He thought he could make friends with the world, mammon.
त्याने विचार केला की तो जगाची व संपत्तीची मैत्री करून
and also have friendship with Jesus.
आणि येशूची सुद्धा मैत्री करू शकतो.
But it was too late for him to do anything about it.
परंतु त्या गोष्टीकरिता काहीतरी करण्याबाबत त्याला आता खूपच उशीर झाला होता.
When the dead hour came, when he did this evil thing.
जेव्हा ती मृत्यूची घटका आली, जेव्हा त्याने हे दुष्ट कृत्य केले.
He crossed the separating line between going forward and returning back.
पुढे जाण्याची व मागे फिरण्याची यामधील सीमारेखा त्याने पार केली होती.
He had to go on in the way that he went as a deceiver.
एक फसव्या म्हणून त्याला याच मार्गाने पुढे जाणे भाग होते.
He sowed the seed of discrepancy.
त्याने ते विसंगतीचे बीज पेरले.
He tried to find favor with those great organizations of that day.
त्याने खुशामत करून त्या मोठमोठ्या संस्थांची त्या काळात मर्जी संपादन करण्याचा प्रयत्न केला.
With the Pharisees and Sadducees.
फरुसी आणि सदुकी यांच्या बरोबर.
And thought he'd make himself a piece of money and would be popular among the people.
आणि त्याने विचार केला स्वतःकरिता धन मिळवेन आणि लोकांच्या मध्ये लोकप्रिय बनेन.
If that doesn't cause so many people to get in that discrepancy.
तर तीच गोष्ट पुष्कळ लोकांना त्या विसंगतीच्या बीजामध्ये जाण्यास कारण बनते.
Trying to find favor with man, let's find favor with God.
खुशामत करून लोकांची मर्जी संपादन करण्याचा प्रयत्न करतात. आम्ही परमेश्वराची मर्जी संपादन करण्यास शोधूया.
Not with man.
मनुष्याबरोबर नाही.
But that's what Judas done when this discrepancy headed up in him.
परंतु यहुदाने तेच केले जेव्हा ह्या सर्व विसंगती त्याच्या मध्ये वाढत गेल्या.
And we know that Jesus was the Word.
आणि आम्ही हे जाणतो की येशू शब्द होता.
Saint John 1 said, in the beginning was the Word, and the Word was with God, and the Word was God, and the Word was made flesh and dwelt here among us.
योहान कृत शुभवर्तमान पहिला अध्याय म्हटले आहे, प्रारंभी शब्द होता, शब्द परमेश्वरासह होता, आणि शब्दच परमेश्वर होता, आणि शब्द देहधारी झाला आणि त्याने आम्हामध्ये वस्ती केली.
Then the word is the seed, then the seed become flesh and dwelt among us.
तेव्हा तो शब्द बीज आहे, नंतर बीज आम्हामध्ये देहधारी झाला आणि आम्हामध्ये वस्ती केली.
If Judas was the seed of the enemy and the discrepancy,
जर यहुदा शत्रूचे आणि विसंगतीचे बीज होता,
it also become flesh and dwelt among us. In the person of Judas Iscariot,
तो सुद्धा देहधारी झाला आणि यहुदा इस्कोरियात या व्यक्तीमध्ये राहून आम्हामध्ये वस्ती केली.
He never had no real faith.
त्याच्याकडे खरा वास्तविक विश्वास कधीच नव्हता.
He had what he thought was a faith.
त्याच्याजवळ जे होते त्यालाच तो एक विश्वास असे समजला.
There's such a thing as having faith and a make-believe faith.
तेथे अशी गोष्ट आहे की खरोखर विश्वास असणे आणि एक बनविलेला विश्वास.
And a genuine faith of God will believe in God.
आणि परमेश्वरापासून एक खरा खुरा विश्वास जो परमेश्वरामध्ये विश्वास ठेवील.
And God is the Word.
आणि परमेश्वर शब्द आहे.
It'll never add nothing to it.
आणि तो त्याच्यामध्ये काहीही भर घालणार नाही.
The Bible tells us if we add one word or take one word away, our part will be taken from the book of life.
बायबल आम्हाला सांगते जर आम्ही एक शब्द भर घालू किंवा एक शब्द काढून टाकू तर आमचा भाग जीवनाच्या पुस्तकातून काढून टाकला जाईल.
Revelation 22:18, the last closing chapter.
प्रकटीकरण 22:18, शेवटचा संपणारा अध्याय.
In the first beginning, the first book of the Bible, God told them not to break one word of that.
पहिल्यांदा सुरुवातीमध्ये बायबल मधील पहिले पुस्तक परमेश्वराने त्यांना सांगितले त्याच्यामधून एक शब्द अवज्ञा करू नये.
Every word must be kept. They must live by that word.
प्रत्येक शब्द पाळला गेला पाहिजे, त्या शब्दाच्या द्वारे त्यांनी राहावयास हवे.
Jesus in the middle of the book come along and said that in his age.
येशू पुस्तकाच्या मध्यभागी आला आणि त्याने ते त्याच्या युगात सांगितले.
And said man shall not live by bread alone but by every word that it comes out of the mouth of God.
आणि म्हणाला मनुष्य केवळ भाकरीवर जिवंत राहणार नाही परंतु प्रत्येक शब्द जो परमेश्वराच्या मुखातून बाहेर येईल त्याद्वारे राहील.
In the closing age of Revelations foretold to us.
आणि प्रकटीकरणाच्या संपणाऱ्या युगात अगोदरच आम्हाला सांगितले की
whosoever shall take one word out of the book or add one word to it, his part will be taken from the book of life.
जो कोणी एक शब्द पुस्तकातून काढून टाकील किंवा त्याच्यामध्ये भर टाकील त्याचा भाग जीवनी पुस्तकातून काढून टाकला जाईल.
Therefore there can be nothing shadowy, just a genuine unadulterated word of God.
त्याकरिता तेथे काहीच अंधुक असणे शक्य नाही. निव्वळ एक खरा खुरा भेसळ रहित परमेश्वराचा शब्द.
That's sons of God. daughters of God, who's not born by the will of man.
ते परमेश्वराचे पुत्र आहेत, परमेश्वराच्या कन्या आहेत, जे मनुष्याच्या इच्छेप्रमाणे जन्मलेले नाहीत.
Or by shaking a hand or some form of baptism.
किंवा हात मिळवण्याने, किंवा कोण्या एका पद्धतीचा बाप्तिस्मा घेण्याने.
But born in the spirit of God by the Holy Ghost.
परंतु परमेश्वराच्या शब्दाद्वारे, पवित्र आत्म्याद्वारे जन्म झाला.
And the word manifesting itself through them. That's genuine seed of God.
आणि त्यांच्याद्वारे शब्द स्वयं प्रकट झाला. ते परमेश्वराचे असल बीज आहे.
The enemy joins church and becomes very orthodox in a creed or something.
शत्रू मंडळीत सामील होतो आणि अतिशय रूढवादी बनतो, पंथ किंवा अन्य कोणत्या तरी गोष्टींमध्ये.
But that's not the, that's the discrepancy.
परंतु ते नाही, ते विसंगतीचे बीज आहे.
Anything that interferes with that string of genuine truth of God's word.
कोणतीही गोष्ट जी त्या परमेश्वराच्या शब्दाच्या असल खरेपणाच्या प्रवृत्तीमध्ये हस्तक्षेप करते.
How do we know?
आम्ही हे कसे जाणतो?
We say, well, you got a right to interpret it? No, sir.
आम्ही म्हणतो, ठीक आहे ते, तुम्हाला त्याचा अनुवाद करण्याचा हक्क आहे. नाही महाशय.
No man has a right to interpret God's word.
कोणत्याही मनुष्याला परमेश्वराच्या शब्दाचा अनुवाद करण्याचा हक्क नाही.
He is his own interpreter.
तो स्वतःचा अनुवाद करणार आहे.
He promises it, then he does it. That's the interpretation thereof.
तो तसे अभिवचन देतो, नंतर तो तसे करतो, तेच त्याचे अनुवाद आहे.
When he promises it, then he fulfills it.
जेव्हा ते अभिवचन देतो, नंतर तो ते पूर्ण करतो.
That's the interpretation of it.
तेच त्याचे अनुवाद आहे.
Anything contrary to God's word is a discrepancy. Absolutely.
कोणतीही गोष्ट जी परमेश्वराच्या शब्दाच्या विरोधात्मक आहे, ते विसंगतीचे बीज आहे संपूर्णपणे.
Now, as I said, Judas has no real faith.
आता जसे मी म्हटले आहे, यहुदाच्या ठाई खरा विश्वास नव्हता.
He had a make-believe faith.
त्याच्या ठाई बनावट विश्वास होता.
He had a faith that he thought that was the son of God, but he didn't know that was the son of God.
त्याच्याकडे असा एक विश्वास होता ज्याबद्दल त्याला वाटले की तो परमेश्वराचा पुत्र होता.
He wouldn't have done it.
त्याने तसे केले नसते.
And a man who will compromise on this word of God being the truth.
आणि कोणताही मनुष्य या परमेश्वराच्या वचनाशी जे सत्य असताना सुद्धा तडजोड करील.
He's got a make-believe faith.
तर त्याच्या ठाई एक बनावटी विश्वास आहे.
Genuine servant of God will hang on that word.
परमेश्वराचा खरा सेवक त्या वचनाला घट्ट बिलगून राहील.
Few nights ago, a certain minister of Arizona.
काही रात्रींपूर्वी कोणी एक सेवक अरिझोना येथील आणि या शहरातील एका मोठ्या प्रसिद्ध शाळेचा माझ्याजवळ आला आणि म्हणाला, मी तुम्हाला काही बाबतीत सुधारू इच्छितो. मी म्हणालो, जेव्हा तुम्हाला संधी मिळेल तेव्हा. मी म्हणालो, माझ्या मते ही उत्तम संधी आहे, आपण येऊन करा. आणि म्हणून तो आला, तो म्हणाला, श्रीमान ब्रॅनम, तुम्ही प्रयत्न करीत आहात, मी विश्वास करतो तुम्ही प्रामाणिक आणि खरे आहात.
But you're trying to introduce to a world an apostolic doctrine.
परंतु तुम्ही जगाला प्रेषितांच्या युगांचे शिक्षण देण्याचा प्रयत्न करीत आहात.
And said the apostolic age ceased with the apostles.
तो म्हणाला, प्रेषितांचे युग प्रेषितांच्या बरोबर संपून गेले आहे. मी म्हणालो, माझ्या भावा, प्रथम एक गोष्ट मी तुला विचारू इच्छितो. तुम्ही विश्वास करता काय की प्रत्येक परमेश्वराचा शब्द प्रेरणेद्वारे आला? तो म्हणाला, होय महाशय, मी निश्चितच विश्वास करतो. मी म्हणालो, तर प्रेषितांचे युग केव्हा संपले ते मला शास्त्रामध्ये दाखवू शकाल काय? आता मला तुम्ही ते कोठे आहे ते दाखवा, मी तुमच्या बरोबर विश्वास करीन. आणि मी म्हणालो, प्रेषितांची कृत्य लिहिणारा तो एक ज्याच्या जवळ स्वर्ग राज्याच्या किल्ल्या होत्या.
On the day of Pentecost, when the apostolic age was introduced.
पेंटिकॉस्टच्या दिवशी जेव्हा पेंटिकॉस्ट युगाची सुरुवात झाली, ते म्हणाले, माणसांनो व बंधुजन हो, तारण होण्यासाठी आम्ही काय करावे.
He said, repent every one of you and be baptized in the name of Jesus Christ for the remission of sins and you shall receive the gift of the Holy Ghost.
तो म्हणाला तुमच्यापैकी प्रत्येक जण पश्चाताप करा आणि पाप क्षमेसाठी येशू ख्रिस्ताच्या नावात बाप्तिस्मा घ्या आणि तुम्हाला पवित्र आत्म्याचे दान मिळेल.
For the promises unto you and to your children.
आणि हे अभिवचन तुम्हा करिता आणि तुमच्या लेकरां करिता आहे.
And to them is far off, even as many as the Lord our God shall call.
आणि जे दूरवर आहेत त्यांच्या करिता जेवढ्यांना प्रभू आमचा परमेश्वर बोलाविल त्यांच्या करिता.
Now how can the word contradict itself?
आता वचन स्वतःशी विरोधात्मक कसे असू शकेल. तो मनुष्य मला म्हणाला आज रात्री मला भयंकर सर्दी आहे. मी म्हणालो मला सुद्धा तेच वाटते. समजले. आता तुम्ही मला सांगा परमेश्वर अजूनही बोलावित आहे.
इफ गॉड स्टील कॉलिंग देन द एपोस्टॉलिक एज इज स्टील इन एक्झिस्टन्स.
तर परमेश्वर अद्यापही बोलावित आहे तर प्रेषितांचे युग अद्यापही अस्तित्वात आहे.
Certainly, as many as the Lord our God shall call, ever will call.
निश्चितच जेवढ्यांना प्रभू आमचा परमेश्वर बोलाविल नेहमी बोलावतो किंवा नेहमी बोलाविल.
As many as he shall call, it will still be the apostolic age. For Jesus Christ is the same yesterday, today and forever.
जेवढ्यांना तो बोलाविल ते प्रेषितांचे युग तोपर्यंत राहील. कारण येशू ख्रिस्त काल आज आणि युगानुयुग सारखाच आहे. आता आज आम्ही पाहतो की ही विसंगती प्रत्येक युगात पेरली गेली. जर शक्य झाल्यास पुढील 10 ते 15 मिनिटे त्यामधून आपण पाहू मी ते करीन परंतु तुम्ही करू शकत नाही. अगदी युगांच्या मधून आम्ही सर्वजण आमच्यापैकी बहुतेक बायबल वाचतो. आणि आता ज्याप्रमाणे जेव्हा येशू आला आणि त्याला ती विसंगती विरोध सापडला.
ही वॉज द वर्ड मेड मॅनिफेस्ट.
तो शब्द होता जो प्रकट केला गेला.
ही वॉज गॉड्स इंटरप्रिटेशन ऑफ द वर्ड.
तो परमेश्वराच्या शब्दाचे अनुवाद होता.
Because he said, search the scriptures, for in them you think you have eternal life, and they are they that testify of me.
कारण त्याने म्हटले शास्त्र वचने शोधता त्याच्यामध्ये सार्वकालिक जीवन मिळेल असे तुम्हाला वाटते आणि ती शास्त्र वचने ती आहेत जी माझ्याविषयी साक्ष देतात.
There you are. He was the interpretation of the word.
ते असे आहे तो परमेश्वराच्या शब्दाचे अनुवाद होता.
And every born again son and daughter of God of this age is the interpretation of the word.
आणि या युगातील प्रत्येक नव्याने जन्मलेला परमेश्वराचा पुत्र व कन्या हे त्या शब्दाचे अनुवाद आहेत.
You are written epistles, read of all men.
तुम्ही लिहिलेली पत्रे आहात जी सर्व मनुष्य द्वारे वाचली जातात.
Yes, notice. He said, in vain they do worship me, teaching discrepancy for doctrine.
होय लक्षात घ्या तो म्हणाला ते माझी व्यर्थ भक्ती करतात सिद्धांताकरिता विसंगती शिकवतात.
In vain do they worship me, teaching for doctrine the discrepancy.
व्यर्थ ते माझी भक्ती करतात सिद्धांताकरिता विसंगती शिकवतात.
Doctrine of man, creeds of man.
मनुष्याचे सिद्धांत मनुष्याचे पंथ.
Teaching that to be the word of God when it has nothing to do with the word of God.
जणू काही परमेश्वराचा शब्द म्हणून शिकवतात परंतु त्याचा परमेश्वराच्या शब्दाशी कसलाही संबंध नाही.
Look, each age produced such a crop. Every age has did it.
पहा प्रत्येक युगाने असे पीक उत्पन्न केले प्रत्येक युगाने तसे केले.
And ours is no excuse.
आणि आमचे ही युग याला अपवाद नाही.
We have the same thing at a greater age of it than all the other ages put together.
आमच्याकडे तीच गोष्ट आहे आणि बाकीचे सर्व युग मिळून जेवढे होईल त्यापेक्षा अधिक या युगात झाले.
For this is the ending of world's history.
कारण हा जगाच्या इतिहासाचा शेवट आहे.
This is the great discrepancy that's ever been upon the earth is on the face of the earth today.
जर पृथ्वीवर कधी झाली असेल तर ही ती महान विसंगती आहे जी आज पृथ्वीच्या पृष्ठभागावर आहे. इतर युगातील विसंगतीने त्यांना खऱ्या व जिवंत परमेश्वरापासून मूर्त्यांकडे खेचले. आज येशूने म्हटले मत्तय 24:24 मध्ये की ते जवळजवळ इतके सारखे असतील की जर शक्य झाल्यास निवडलेल्या सुद्धा फसवतील. विसंगती विषयी बोलता
हो
ती फारच धूर्त आहे. सैतान लोकांमध्ये आहे आणि अशा प्रकारचा देवशास्त्र अभ्यासक
सच अ डॉक्टर ऑफ डिव्हिनिटी कॅन टीच दॅट वर्ड ऑलमोस्ट परफेक्टली.
अशा प्रकारचा देवशास्त्राचा पदवीधर तो वचन जवळजवळ सिद्धरित्या शिकवू शकतो.
जीसस सेड सो.
येशूने असे म्हटले.
बट जस्ट वॉचिंग देयर बी समवेयर ही सेड वेल नाउ दॅट वाजंट फॉर दिस. ओह यस इट इज टू.
परंतु केवळ त्याचे निरीक्षण करा तेथे कोठेतरी असेल. म्हणाला ठीक आहे आता ते ह्या करत्या नव्हते. हो होय ते आहे सुद्धा.
बिकॉज गॉड सेड इट वाज.
पहा कारण परमेश्वराने म्हटले ते असे होते.
लुक व्हाट इट डिड. दॅट सेम डिस्क्रेपन्सी ब्रॉट द गॉड्स रॅथ अपॉन द डेज ऑफ नोआ.
पहा तिने काय केले. त्याच प्रकारच्या विसंगतीने नोहाच्या दिवसात परमेश्वराचा क्रोध आणला.
God sent his prophet out and preached as a flaming fire.
जेव्हा परमेश्वराने त्याचा संदेशटा पाठवला आणि अग्नीच्या ज्वालांप्रमाणे त्याने प्रचार केला.
Call repentance to the people and the discrepancy drowned out.
लोकांना पश्चातापाकरिता बोलावले आणि विसंगतीला बुडवून टाकले.
Then what did Satan do?
नंतर सैतानाने काय केले.
Come right behind and ham and started sowing it again.
पुन्हा परत आला हामाच्या मध्ये आणि ती पेरण्यास पुन्हा सुरुवात केली. ते तंतोतंत बरोबर आहे. त्यानंतर मोशे आला तो महान संदेशटा इस्रायलच्या संतानांना अरण्यातून बाहेर काढून वर आणण्याकरिता. काय घडले. मोशे परमेश्वराचा महान संदेशटा.
Indicated truth.
त्यांच्याकडे पूर्ण सत्य घेऊन आला. शाबित केलेले सत्य.
He had met God. God proved that he had met him.
तो परमेश्वराला भेटला होता. परमेश्वराने शाबित केले की तो त्याला भेटला होता.
How those people back there, those priests.
आणि ते लोक कशा प्रकारे त्यावेळी ते याजक.
They had the religion, the rituals, the rites and everything.
आणि त्यांच्याजवळ त्यांचा धर्म होता. त्यांच्या रूढी त्यांचे रीतिरिवाज आणि सर्व काही.
But Moses stood as a vindication of the interpretation of the word.
परंतु मोशे परमेश्वराच्या शब्दाचे अनुवाद शाबित केल्याप्रमाणे उभा राहिला.
Don't forget that.
ते विसरू नका.
Moses was God's interpretation of his promise. He said he'd do it.
मोशे परमेश्वराच्या अभिवचनाचा अनुवाद होता. तो म्हणाला की तो ते करील.
God's interpretation.
तो परमेश्वराचा अनुवाद होता.
What happened? The church just got started out of Egypt on its feet a few days. What happened?
काय घडले. मंडळीची सुरुवात नुकतीच मिसर मधून झाली होती थोड्याच दिवसात स्वतःच्या पायांवर. आणि काय घडले.
Satan come along with his discrepancy.
सैतान बाजूने आला त्याच्या विसंगती सह.
In the person, the second Cain, which was Balaam.
एका व्यक्तीच्या आत दुसरा काइन जो बालाम होता.
And he sowed discrepancy amongst them.
आणि त्याने त्यांच्या मध्ये विसंगती पेरली.
We know that's right.
आम्ही जाणतो ते सत्य आहे.
That Balaam, the teaching of Balaam that we were all the same.
तो बालाम त्या बालामाचे शिक्षण की आम्ही सर्व एकच आहोत.
We serve the same God you do. Fundamentally he was right.
आम्ही त्याच परमेश्वराची सेवा करतो ज्याची तुम्ही करता. मूलभूत रीत्या तो बरोबर होता.
Because he offered a sacrifice that God offered.
कारण त्याने एक अर्पण चढवले जे परमेश्वराने चढवले होते.
Seven rams, seven bullocks on seven altars.
सात मेढे सात बैल सात वेदींवर अर्पिले.
And prayed to the same God just as perfect as Moses did down in the wilderness.
आणि त्याच प्रकारे परमेश्वराची प्रार्थना केली परिपूर्ण जशी मोशेने अरण्यात केली.
Just exactly the same, but they were not the same.
अगदी तंतोतंत त्याप्रमाणे परंतु तरी सुद्धा ते त्याप्रमाणे नव्हते.
Foreshadowing to us what would come to pass.
जे काही भविष्यात घडणार होते त्याबद्दल आम्हाला ते दर्शवित होते.
There was again Cain manifested in the person of Balaam.
ते पुन्हा घडले बालाम नावाच्या व्यक्तीत काइन प्रकट झाला.
And there was God manifested in the person of Moses.
आणि तेथे परमेश्वर प्रकट झाला मोशेच्या व्यक्तित्वात.
Interpreting his words to a human being.
त्याच्या शब्दाचा अनुवाद करीत एका मनुष्याच्या द्वारे.
Making himself known his promise to a human being.
स्वतःला प्रकट करीत त्याचे अभिवचन एका मनुष्याच्या द्वारे.
And the discrepancy raised up.
आणि विसंगती वर उगवली.
So did it do it in the time of Judas.
तिने त्याचप्रमाणे त्या यहुदाच्या काळात केले.
There it comes with his discrepancy.
तेथे तो आला त्याची विसंगती बरोबर घेऊन.
And remember this sin that those people believe that we're all the same.
आणि स्मरण करा हे पाप ज्यावर त्या लोकांनी विश्वास ठेवला की आपण सर्व एकच आहोत.
We worship the same God.
आम्ही एकाच परमेश्वराची भक्ती करतो.
We should all belong to the same church.
आम्ही सर्वजण एकाच मंडळीचे सभासद असायला हवे.
We should be the same people.
आम्ही एकच प्रजा असायला हवे.
That sin was never forgiven Israel.
त्या पापाची इस्रायला कधीच क्षमा झाली नाही.
Jesus said himself they all are dead.
स्वतः येशूने म्हटले की ते सर्व मेलेले आहेत.
They perish all the three of them.
त्यांच्यापैकी तीन सोडून सर्वांचा नाश झाला.
That was the ones who held on and believed the promise.
आणि हेच ते होते त्यांनी अभिवचनावर विश्वास ठेवला आणि स्थिर राहिले.
When the weakling said we cannot take the land, it's too much for us and so forth.
जेव्हा ते भित्रे म्हणाले आम्ही ती भूमी घेऊ शकत नाही आणि आम्हाला ते फारच कठीण आहे आणि इत्यादी इत्यादी.
Caleb and Joshua still the people said we're more than able to take it.
कालेब व यहोशुआ यांनी लोकांना धमकावले आणि म्हटले आम्ही ती प्राप्त करून घेण्यापेक्षाही अधिक सामर्थ्य आहोत.
Because God promised it to us, I don't care what the opposition is.
कारण परमेश्वराने आम्हाला ते अभिवचन दिले आहे विरोध काय आहे याची मी पर्वा करीत नाही.
And we still can preach the baptism of the Holy Ghost.
आणि आम्ही अद्यापही दैवी आरोग्याचा प्रचार करू शकतो आणि पवित्र आत्म्याचा बाप्तिस्म. आणि अद्यापही आम्हाला परमेश्वराचे सामर्थ्य आहे जगाच्या गोष्टी पासून अलग करण्याकरिता.
God said so.
परमेश्वराने असे म्हटले. प्रेषितांचे युग कधीच संपलेले नाही आणि ते संपणारही नाही ते पुढेच जात राहणार.
So we find the same old sort of discrepancy.
म्हणून आम्ही पाहतो तोच जुना विसंगती पेरणारा.
And remember that sin was never forgiven.
आणि लक्षात ठेवा ते पाप कधीच क्षमा केले गेले नाही.
Now brother, if it was never forgiven then, what about now?
आता बंधू हो जर तेव्हा ते कधीच क्षमा केले गेले नाही तर आताच्या बद्दल काय?
The real seed of all the ages is coming together.
जेव्हा ते खरे बीज सर्व युगातील मिळून एकत्र येत आहेत.
Notice this great thing that Balaam did.
लक्षात ठेवा ही महान गोष्ट जी बालामाने केली.
It went on and on and finally ended in the coming of Judas Iscariot and Jesus.
ती तशीच पुढे पुढे गेली आणि शेवटी यहुदा इस्कोरियात आणि येशू ख्रिस्त यांच्या येण्यात संपली.
What was it? Judas and Jesus was just exactly a figure of Cain and Abel.
आणि ती काय होती? यहुदा आणि येशू अगदी तंतोतंत काइन आणि हाबेल यांची प्रतिमा होते.
For as Judas was religious, so was Cain religious.
कारण यहुदा जसा धार्मिक होता तसा काइन सुद्धा धार्मिक होता.
Cain built an altar. He made a sacrifice.
काइनाने एक वेदी बांधली त्याने एक अर्पण चढवले
He worshiped God.
त्याने परमेश्वराची भक्ती केली
He was just as sincere in it as the other one was.
तो ही त्याच्या मध्ये निष्ठावान होता ज्याप्रमाणे तो दुसरा होता
But you see, he didn't have the revelation of what the word was.
परंतु तुम्ही पहा त्याला प्रकटीकरण नव्हते की शब्द काय होता याचे
He thought it was Adam and Eve that eat some apples or some fruit.
त्याला वाटले की आदम आणि हव्वेने काही सफरचंद खाल्ली किंवा काही फळे
And Cain Abel by revelation know that was wrong.
आणि काइन हवेलाने प्रकटीकरणाद्वारे जाणले की ते चूक होते
It was the blood that brought him out and he offered a lamb and God testified his offering was right.
हे तर रक्त होते ज्यामुळे ते बाहेर आणले गेले आणि त्याने एक कोकरा अर्पण केला आणि परमेश्वराने साक्ष दिली की त्याचे अर्पण बरोबर होते
And he got jealous and tried to kill his brother.
तेव्हा तो द्वेषाने भरला आणि त्याने भावास ठार मारण्याचा प्रयत्न केला
As he killed his brother upon the same altar that his sacrifice died on.
आणि त्याने त्याच्या भावाला ठार मारले त्याच वेदीवर ज्यावर त्याचे अर्पण मेले होते
The lamb died upon the altar.
तो कोकरा त्या वेदीवर मेला
So did Judas Iscariot betray Jesus Christ upon the altar of God.
तसेच यहुदा इस्कोरियात याने केले येशूचा विश्वासघात केला परमेश्वराच्या त्या वेदीवर
And killed him just as Cain killed Abel.
आणि त्याला ठार मारले ज्याप्रमाणे काइनाने हाबेलास ठार मारले
Because Cain was the seed of discrepancy.
कारण काइन विसंगतीचे बीज होता
And so was Balaam, the hireling prophet, a man who ought to know better.
आणि तसाच बालम होता भाडोत्री संदेष्टा एक मनुष्य ज्याला अधिक चांगले ठाऊक असायला हवे होते
And God warned him through signs and wonders and even a mule speaking in unknown tongues.
आणि परमेश्वराने त्याला चिन्हे आणि अद्भुते यांच्याद्वारे चेतावणी दिली आणि एक खेचर सुद्धा अन्य भाषेत बोलला
And still he went right on just the same.
आणि तरी सुद्धा तो तसाच पुढे गेला जसा पूर्वी होता तसा
He was born to be a sower of discrepancy.
तो एक विसंगती पेरणारा म्हणूनच जन्माला आला होता
And if Jesus predicted this age to end up in the greatest discrepancy that ever was.
आणि जर येशूने या युगाविषयी भविष्यवाणी केली की ज्याचा शेवट अति महान विसंगती मध्ये होईल जी पूर्वी कधीही नव्हती त्या लवदकिया मंडळीचे युग कोमट त्या युगाने त्याला मंडळीच्या बाहेर टाकले परंतु ते दुसरे काही कसे काय असू शकते विसंगती निश्चितच तेच आहे ती त्या युगात समाप्त होते आणि पुन्हा कलवरीवर काइन व हाबेल होता
Now notice, as ever, as soon as Jesus went into heaven, the Holy Spirit was sent back.
आता लक्षात ठेवा जसे कधीही ज्या क्षणी येशू निघून गेला स्वर्गामध्ये गेला त्याच क्षणी पवित्र आत्म्याला पाठविण्यात आले
That was the seed, the life giver, unto the word, as we spoke last night.
तो ते बीज होता शब्दाला जीवन देणारा जसे काल रात्री आम्ही त्याबद्दल बोललो
It's the one that quickens the word.
हाच तो एक आहे जो शब्दाला प्रज्वलित करतो
Quicken means brings to life.
प्रज्वलित करणे म्हणजे जीवन प्रदान करणे
The genuine Holy Spirit only brings to life the word that it is.
तो असल पवित्र आत्माच फक्त शब्दाला जीवन प्रदान करतो जे आहे ते
It won't bring a creed to life.
तो धार्मिक मत जिवंत करीत नाही
It can't because it's nothing of the creed.
तो करू शकत नाही कारण तो धार्मिक मतांपैकी काहीच नाही
It is the life of the word of God, for it is God.
तो परमेश्वराच्या शब्दाचे जीवन आहे कारण तोच परमेश्वर आहे
And it quickens that body.
समजले आणि तो त्या शरीराला प्रज्वलित करतो
Now notice, as they did.
आता लक्षात ठेवा जसे त्यांनी केले.
Then the Bible said, and John spoke to his children and said, little children.
तेव्हा जसे बायबल सांगते आणि योहानाने त्याच्या लेकरांना सांगितले आणि म्हणाला, लहान मुलांनो,
you have heard of the Antichrist, which was to come into the world.
तुम्ही ख्रिस्त विरोधाबद्दल ऐकले आहे जो जगामध्ये येणार होता.
Said, which already is in the world.
म्हणाला तो अगोदरच जगामध्ये आहे.
And it working in the children of disobedience.
आणि तो अवज्ञा करणाऱ्या संतानामध्ये कार्य करीत आहे.
Now that was long about 30 years after the coming of the Holy Ghost.
आता ते सुमारे पवित्र आत्मा आल्यानंतर 30 वर्षांनी झाले.
We find when the Holy Ghost come, the real seed.
आम्हाला आढळते जेव्हा पवित्र आत्मा आला ते असल बीज.
Real life giver to the seed.
तो खरा जीवन प्रदान करणारा त्या बीजास.
Then here comes that discrepancy in again.
तेव्हा येथे ती विसंगती पुन्हा आत येते.
And notice, on it went.
आणि लक्ष द्या तशीच ती पुढे गेली.
It had the real word had been vindicated.
ती होती तो सत्य शब्द शाबित केला गेला.
And prophets of old had vindicated the word of God to be the truth as they went down.
त्या जुन्या करारातील संदेष्ट्यांनी परमेश्वराचा शब्द सत्य म्हणून शाबित केला होता जसे जसे ते आले.
If anybody ever read the Nicaea Council or the pre-Nicaea Council?
जर यदा कदाचित कोणीतरी नायसिया कौन्सिल वाचले असेल किंवा प्री नायसिया कौन्सिल,
then 15 days of bloody politics.
ते 15 दिवस रक्त लांछित राजकारणाचे.
Well, then, bunch of Romans down there wanted to bring in and make a denomination out of that church.
जेव्हा तो रोमी लोकांचा गट आत आणून त्या मंडळी मधून एक संप्रदाय बनवू इच्छित होते.
Prophets came in, wrapped in sheepskin, eating herbs.
संदेष्टे आले मेंढ्याचे कातडे पांघरून भाजीपाला खात.
And stood for that word.
आणि त्या शब्दांकरता उभे ठाकले.
But what did it do?
परंतु त्यांनी काय केले?
It had to be like Cain, it had to be like Abel. One had to die.
ते काइना सारखे असायला हवे, त्या हाबेल सारखे असायला हवे, एकाने मेलेच पाहिजे.
Certainly it did.
निश्चितच तसे घडले.
And the word lost its influence amongst the people.
आणि त्या शब्दाने त्याचा त्या लोकांमधील प्रभाव गमावला.
And they all voted out the true word and took in dogmas of discrepancy of the early Catholic Church.
आणि त्या सर्वांनी त्या शब्दाच्या विरुद्ध मतदान केले आणि पूर्वीच्या कॅथलिक मंडळीची मतप्रणालीची विसंगती आत घेतली.
They added a pope, they added a bishop, they added this, that, the other.
त्यांनी एक पोप समाविष्ट केला, त्यांनी एक बिशप समाविष्ट केला, त्यांनी हे ते आणि इतर समाविष्ट केले.
They taken away the real true meaning of Peter and of Mary and all the rest of them, made idols.
त्यांनी पेत्राचा असल खराखुरा अर्थ काढून घेतला आणि मरियेचा आणि बाकी सर्व गोष्टींचा आणि मूर्त्या बनविला. आणि त्यातून काही निष्पन्न न करता एक मूर्तीपूजक विधी नामधारी ख्रिस्ती धर्म बनविला. ते काय होते? विसंगतीचे बीज आणि संघटित झाले.
ऑर्गनाइज्ड फॉर द फर्स्ट टाइम ऑन अर्थ अ चर्च.
एक मंडळी पृथ्वीवर प्रथमच अशी संघटित झाली.
व्हॉट वॉज इट?
ते काय होते?
That seed of discrepancy which started sowing, something added to, taken away.
ते विसंगतीचे बीज ज्याने पेरण्यास सुरुवात केली, काहीतरी त्यात भर घालणे आणि काहीतरी काढून घेणे.
Who ever heard in the Bible not eat meat on Friday?
कोणी कधी ऐकले आहे का बायबल मध्ये शुक्रवारी मांस खाऊ नये म्हणून?
Who ever heard in the Bible anything of sprinkling instead of baptizing in mercy?
कोणी कधी ऐकले आहे का बायबल मध्ये की बुडवून बाप्तिस्मा देण्याऐवजी शिडकाव करणे असे काहीतरी?
Who ever heard of those things, a Hail Mary or something?
कोणी कधी ऐकले आहे का अशा प्रकारची गोष्टी, कृपापूर्ण मारिये की असे काहीतरी?
Who ever heard of some of this rotten Tommy rot of these Protestants too?
कोणी कधी ऐकले आहे का अशा काही सडलेल्या केवळ मूर्खपणाच्या या प्रोटेस्टंट लोकांच्या गोष्टी सुद्धा?
Hot cake called kettle greasy.
तवा कढईला म्हणू शकत नाही की तू काळी आहेस.
Right. Just guilty of the least is guilty of the whole.
बरोबर. तसे थोडक्याविषयी दोषी तो संपूर्ण गोष्टींविषयी दोषी आहे.
Who ever heard of God ever dealing in an organization?
कधी ऐकले आहे का परमेश्वराने एका संघटनेने कधी व्यवहार केला आहे?
Show me one time that one ever organized and ever stayed alive.
मला एक वेळ दाखवा की जो कोणी कधी संघटित झाला आणि तो नेहमी जिवंत राहिला. ते त्वरित मरण पावले आणि पुन्हा कधीही वर उठले नाहीत. हा समय आहे काहीतरी घडत आहे. हा समय आहे परमेश्वराच्या कृती करण्याचा. तिने लोकांमधील त्या प्रभावाला ठार केले. काहीतरी गोष्ट आज घडलेली आहे. त्या प्रभावाला ठार करतात. म्हणतात हो तो पवित्र लोळणाऱ्यांचा गट त्यांच्याकरिता येथे काहीच नाही आणि ती विसंगती आहे. शब्दाला समोरासमोर भेटा आणि पहा ते काय आहे. पहा की परमेश्वर स्वतःच्या शब्दाचा अनुवाद करतो. परमेश्वर सामर्थ्यवान आहे या दगडांद्वारे अब्राहमाकरिता संतती निर्माण करण्याकरता. आमेन. तो शब्द सुरुवातीच्या ख्रिस्ती व्यक्तींद्वारे पूर्णपणे साबित केला गेला होता.
How God delivered them from everything and diseases, and they had prophets and they spoke in tongues.
कशा प्रकारे परमेश्वराने त्यांची प्रत्येक गोष्टीतून सुटका केली आणि आजारातून आणि त्यांच्या जवळ संदेश होते आणि ते अन्य भाषेत बोलले.
Interpreting gave messages that proved to be exactly the truth every time.
अनुवाद केला आणि संदेश दिला तो प्रत्येक वेळी तंतोतंत खरा साबित ठरला.
But in the face of all that vindicated word, the people voted it out.
परंतु एवढे सर्व करून सुद्धा तो शाबित केलेला शब्द लोकांनी निर्णय घेऊन बाहेर टाकला आणि संप्रदायाच्या बाजूने निर्णय दिला. ही ती सर्व संघटनांची माता आहे. आता दोन्ही पूर्ण परिपक्व झालेले आहेत. त्यांनी बीज देण्यास पुन्हा सुरुवात केली आहे.
It died out, but it bloomed again in the days of Luther.
ते मरून गेले परंतु तिला पुन्हा बहर आला लुथरच्या दिवसात.
As we know from the former message on the morning of the breakfast.
जसे की आम्ही जाणतो या पूर्वीच्या संदेशाद्वारे येथे या सकाळी प्रचार केला.
It bloomed out in the day of Luther.
लुथरच्या दिवसात त्याला बहर आला.
Now what did they do? Immediately after that great man died, they made an organization.
आता त्यांनी काय केले. तो महान मनुष्य मेल्यानंतर त्वरित त्यांनी एक संघटना बनवली. त्याला बहर आला आणि पुन्हा त्या जॉन वेस्लीच्या दिवसात जेव्हा त्याने त्या अँग्लिकन लोकांनी त्याच्या सर्वकालिक सुरक्षितते सहित आणि सर्व काही एकत्रित बांधले गेले अशा एका ठिकाणी की जवळजवळ ते विश्वव्यापी झाले आणि काय घडले. परमेश्वराने एक जॉन वेस्ली नावाचा मनुष्य उभा केला आणि संपूर्ण गोष्ट नष्ट केली. जसा तो मरण पावला तो आणि एसबरी आणि ते इतर काय घडले. ते संघटित झाले आणि आता तुम्हाला सर्व प्रकारचे मेथडिस्ट सापडतील. त्यानंतर एक आला किंवा तो दुसरा अलेक्झांडर कॅम्पबेल जॉन स्मिथ आणि इत्यादी. शेवटी त्या सर्वांच्या मधून पेंटिकॉस्टल बाहेर आला. नंतर काय घडले. ते व्यवस्थित धावले. तुम्हाला कोणी अडवले.
You went right back in the same mud you come out of.
तुम्ही अगदी त्याच चिखलात परत गेलात जेथून तुम्ही बाहेर पडला होतात.
Right back in the same slop.
परत त्या डबक्यात गेले.
Went back to discrepancy to make organizations you had to compromise on the word.
विसंगतीकडे परत गेले आणि संघटना बनविण्यासाठी तुम्हाला शब्दाकरिता तडजोड करणे भाग पडले.
Every time God has sent something new, you couldn't receive it.
आणि प्रत्येक वेळी परमेश्वर तुम्हाकरिता काहीतरी नवीन पाठवित असे ते तुम्ही स्वीकारू शकला
नाही.
हे बरोबर आहे. पुन्हा विसंगती. आणि लक्ष द्या जसे मी तुम्हाला त्या दिवशी सांगितले की प्रथम लहानसे टर्फल या मुळापासून ते बाहेर आले.
कम्स अप इनटू द लीव्स अप इनटू द
पानांमध्ये ते आले आणि नंतर झुपक्यांमध्ये आले.
Then back into the stalk again it comes out.
नंतर पुन्हा ते देठामध्ये आले आणि बाहेर पडले.
That little husk of wheat almost looks like the grain itself.
ते लहानसे गव्हाचे टरफल जवळजवळ धाण्यासारखेच दिसते.
And we thought it was, but when you open it up there's no grain there at all.
आणि आम्हाला वाटले दाणाच आहे, परंतु जेव्हा तुम्ही उघडता तेव्हा ते दाणा मुळीच नसतो.
It's only a supporter for the grain to grow by.
तो फक्त एक आधारभूत आहे त्या गव्हाच्या दाण्याची वाढ करण्यास.
And it dies also and the life goes right out of it and goes into the grain.
आणि तो नष्ट होतो आणि ते जीवन त्यातून बाहेर पडते आणि त्या दाण्यामध्ये प्रवेश करते.
Notice, so they call the churches as sold.
लक्ष द्या, म्हणून ते त्या मंडळांना नाव ठेवलंय ज्यांनी पेरले.
We find out today that our so-called churches, even our Pentecostals.
आम्हाला आज असे आढळते की आमच्या नामधारी मंडळ्या, आमच्या पेंटिकॉस्टल सुद्धा.
We went out. We couldn't be satisfied. We had to make groups of our own.
आम्ही बाहेर गेलो, आमचे समाधान होऊ शकले नाही, आम्ही आमचे स्वतःचे गट बनवणे भाग पडले.
Everything come up, we had to have this, we had to have this.
सर्व काही वर उगवले, आमच्या जवळ हे असणे भाग पडले, आमच्या जवळ ते असणे भाग पडले.
We had to have another group.
आम्हाला दुसरा गट असणे भाग पडले.
This fellow raised up, said, he's coming in a white cloud.
आणि हा मनुष्य उभा राहिला, म्हणाला तो एका पांढऱ्या ढगावर बसून येत आहे.
He's coming on a white horse.
दुसरा एक म्हणतो, तो एक सफेद घोड्यावरून येत आहे.
All right, we'll make two groups.
सर्व ठीक आहे, आम्ही दोन गट बनवूया.
What is it? Sowing of discrepancy.
समजले, हे काय आहे, विसंगती पेरणे.
When he comes, whatever it is, he'll interpret his own word when he comes.
जेव्हा तो येतो, जे काही असेल ते तो त्याच्या शब्दाचे अनुवाद करील ज्या वेळेस तो येतो.
Let's wait till that time.
त्या वेळेपर्यंत आपण प्रतीक्षा करू.
Talking about that, you don't even get the message of the day.
समजून घ्या, त्याविषयी बोलताना तुम्हाला या दिवसाचा संदेश सुद्धा मिळत नाही.
Always point to what God's going to do or what he has done and ignore what he's doing.
परमेश्वर भविष्यात काय करणार आहे याकडेच नेहमी दर्शविता, किंवा भूतकाळात त्याने काय केले आणि दुर्लक्ष करता आता तो काय करीत आहे.
That's the way we get discrepancies in it.
तशा प्रकारे आम्ही विसंगत्यांमध्ये जातो.
Now we notice that today our churches.
आता आम्ही जाणतो की आज आमच्या मंडळ्या.
Are all of our churches has sold to the winds and are reaping the whirlwind.
सर्व आमच्या सर्व मंडळांनी वाऱ्यांना पेरले आहे आणि आता आम्ही वावटळीची कापणी करीत आहोत.
We don't have the prayer meetings. We don't have the services we used to have.
आमच्याकडे प्रार्थना सभा नाहीत. आमच्याकडे पूर्वी होत असत अशा प्रकारच्या भक्ती सभा नाहीत.
What's the matter?
काय कारण आहे?
We've let down the bars on everything.
आम्ही सर्व गोष्टींवरचे कुंपण काढून टाकले आहे.
Look, even our Pentecostal churches, sitting full of bob-haired women, that used to not be permitted.
पहा, आमच्या पेंटिकॉस्टल मंडळात सुद्धा बॉबकट केस कापलेल्या भरपूर स्त्रिया तेथे बसलेल्या आहेत. पूर्वी अशी अनुमती त्यांना दिली जात नव्हती.
Painted faces, wearing fingernail polishes, all kind of stuff.
रंग फासलेले चेहरे, नखे पॉलिशने रंगलेली आणि त्या प्रकारच्या सर्व गोष्टींनी.
You know, man out here with like Rickies and so forth, married 3 or 4 times and deacons. Oh, what a discrepancy!
येथील पुरुषाला पहा, रिकी सारखे आणि त्याप्रमाणे 3 ते 4 वेळा लग्न केलेले आणि डिकन्स. ओ काय ती विसंगती!
It's filth.
हे ओंगळवाणे आहे.
How do they do it? God wouldn't have in his church, they have to go to an organization to get into it.
ते असे कसे करू शकतात? परमेश्वर अशा गोष्टींना त्यांच्या मंडळीत ठेवू शकत नाही. त्यांना एका संघटनेत जाणे भागच आहे.
Somebody pray to say something about it, cause he'd be kicked out of the organization.
या गोष्टींबद्दल काही बोलण्यास कोणीतरी घाबरतो, कारण त्यांना संघटनेच्या बाहेर फेकून देण्यात येईल.
God give us man who's not connected with nothing but God and his word that'll tell the truth about it.
परमेश्वरा, आम्हाला असा मनुष्य दे की ज्याचा संबंध कशाचाही नसावा, परंतु परमेश्वर आणि त्याच्या शब्दाशी असावा, या गोष्टीविषयी जो आम्हाला सत्य सांगेल.
Exactly what we need.
त्याचीच आम्हाला तंतोतंत जरुरी आहे.
What have we done? Sowed discrepancy.
आम्ही काय केले? विसंगती पेरली.
We sowed to the winds and now we're reaping the whirlwind.
आम्ही वाऱ्यांना पेरले आणि आता वावटळीची कापणी करीत आहोत.
Notice that they're now being gathered together for the burning.
ते लक्षात ठेवा, ते आता एकाच समुदायात जाळण्यासाठी एकत्र केले जात आहेत.
Did you notice Jesus said first gather them together.
तुम्ही हे पाहिले, येशू म्हणाला पहिल्याने त्यांना एका ठिकाणी एकत्र करा.
Burn them. Then put all the bundles in one pile. Now burn them.
त्यांच्या पेंड्या बांधा आणि नंतर सगळ्या पेंड्यांची एक रास करा आणि मी त्यांना जाळून टाकीन.
There's a little bundle called Methodist, Baptist, Presbyterian, Lutheran.
तेथे एक लहानशी पेंडी आहे जिचे नाव मेथडिस्ट बॅप्टिस्ट प्रेस्बिटेरियन लुथरन आहे. ते सर्व एकाच समुदायात एकत्रित होत आहेत मंडळांच्या जागतिक समितीमध्ये. ते काय आहे, त्यांना प्रथम एकत्रित करा.
हालेलुया,
तुम्ही हे जाणलं, तो प्रथम निधन एकत्रित करतो, त्यांना गव्हाच्या दाण्यापासून दूर करतो, त्यांना वेगळे करतो. त्यांना एके ठिकाणी एकत्र करा आणि त्यांना जाळून टाका. परमेश्वराच्या न्यायदंडाद्वारे त्या सर्वांना जाळून टाकण्यात येईल लोकांमध्ये विसंगती प्रेरण्याबद्दल.
ज्या
गोष्टी त्यांनी भक्तीचे एक बाह्य रूप त्यांच्या जवळ आहे परंतु त्याचे सामर्थ्य ते नाकारतात. त्या शब्दाला नाकारतात केवळ काही धार्मिक विधीला धरून राहण्यासाठी. काही धार्मिक शिक्षण जे कोणीतरी आत घुसवले परमेश्वराच्या शब्दामध्ये घुसवण्याचा प्रयत्न करतात, हे कार्यरत होणार नाही. ही एक विसंगती आहे. मी आज आरोळी मारली ज्याप्रमाणे फार पूर्वी त्या महान संदेष्टा आमोस याने मारली. जेव्हा तो शहरामध्ये उतरला म्हणाला, मी एक संदेष्टा नाही किंवा एक संदेष्टाचा पुत्रही नाही. परंतु जर त्या सिंहाने डरकाळी फोडली तर कोण घाबरणार नाही. तो म्हणाला, जेव्हा परमेश्वर बोलतो तर कोण भविष्यवाणी करणार नाही. त्याने त्या पिढीवर न्यायदंड येण्याची भविष्यवाणी केली. म्हणाला, ज्या परमेश्वराची भक्ती करण्याचा तुम्ही दावा करता तोच परमेश्वर तुम्हाला नाश करील.
You remember.
हे तुम्ही ठेवा, हे टेप मध्ये मुद्रित आहे आणि तुम्ही लक्षात ठेवा.
The very God that these people now that's gathering all this great big harvest of world council of churches.
तोच परमेश्वर की हे लोक आता त्या मोठ्या कापणीच्या एकत्रीकरणात त्या मंडळीच्या जागतिक समितीमध्ये.
And you're going to have to go into it. You can't stay out of it.
आणि तुम्हाला सुद्धा जाणे भाग आहे, तुम्ही त्याच्या बाहेर राहू शकत नाही. एक तर तुम्हाला व्यक्तिगत रित्या त्याच्या बाहेर यावं लागेल किंवा तुम्हाला त्यामध्ये जावे लागेल. तेथे कोणत्याही प्रकारचे मध्यस्थान असू शकत नाही. ती श्वापदाची खूण असणार आहे. कोणीही मनुष्य खरेदी किंवा विक्री करू शकणार नाही त्यांच्याशिवाय ज्यांच्या जवळ ही खूण असेल किंवा ही विसंगती असल्याशिवाय. आता त्यांच्यामधून बाहेर
राहा,
त्यांच्यामधून बाहेर व्हा, दूर पळा, यापासून दूर राहा. ज्या परमेश्वराची भक्ती करण्याचा ते दावा करतात तोच त्यांचा सर्वनाश करील तो प्रीतीचा महान परमेश्वर.
Said, well, Jesus prayed that we should all be one.
तो करणार नाही. म्हणाले, ठीक आहे, येशूने प्रार्थना केली की आम्ही सर्व एक व्हावे.
Then he also said, how can you walk together? Two walk together should be agreed.
नंतर त्याने असेही म्हटले, तुम्ही एकत्र कसे चालू शकता, दोघे एकत्र चालतील सहमत झाल्याशिवाय.
He said, one like he and the Father are one.
तो म्हणाला, एक ज्याप्रमाणे तो आणि पिता एक आहे.
And the Father was the Word, and He was the Word made manifest.
आणि तो पिता शब्द होता आणि तो प्रकट झालेला शब्द होता.
He was one with the Father.
तो पित्याशी एक होता.
Because He was the manifestation of God's promised Word.
कारण तो परमेश्वराच्या अभिवचन दिलेल्या शब्दाचे प्रकटीकरण होता. आणि आज अशाच प्रकारे आहे किंवा दुसऱ्या कोणत्याही दिवशी. होय महाशय, तो परमेश्वर एकच आहे, आम्ही एक असावे अशी त्याची इच्छा आहे. हा एक कसा होऊ शकतो? हा एक जो कुमारीद्वारे होणारा जन्म नाकारतो आणि हा एक कसा होऊ शकतो जो दैवी आरोग्य नाकारतो आणि हा तो ते सर्व एक प्रकारच्या त्या गोंधळात आहेत. त्यांच्यापैकी काही परमेश्वरामध्ये सुद्धा विश्वास ठेवित नाहीत. तो परमेश्वराचा एकुलता एक पुत्र होता म्हणून विश्वास करतात की तो योसेफचा पुत्र होता ज्याला परमेश्वराचा पुत्र म्हणून संबोधण्यात आले. निश्चितच लुथरन आणि ज्विंगलीचे ते जुळे भाऊ आहेत, ते तसाच विश्वास करीत की तो एक पूर्णपणे केवळ एक चांगला मनुष्य होता. ख्रिस्ती विज्ञानी पंत म्हणाले तो एक संदेष्टा होता, केवळ एक साधारण मनुष्य होता. तो दैवी नव्हता का? जर तो दैवी नव्हता तर जगात कधीही झाला नसेल असा तो एक मोठा फसव्या होता. तो परमेश्वर होता किंवा तो काहीच नव्हता. तो दैवी होता, तो स्वयं परमेश्वर होता, आमच्यामध्ये देहधारी झाला. परमेश्वराच्या पुत्राच्या व्यक्तित्वात निश्चितच तेच तर तो होता. आता आम्ही पाहतो की ती विसंगती आत आली आहे. आम्ही जाणतो की ती येथे आहे, कोणीही ते नाकारू शकत नाही. हो, फक्त पहा, तो त्या गटाचा नाश करील जे दावा करतात की ते परमेश्वराची भक्ती करतात. तुम्ही ते निरीक्षण करा. परमेश्वराने त्याचे बीज पेरले. मी बंद करतोय कारण प्रार्थना रांगेची सुरुवात करण्याची वेळ झाली आहे. परमेश्वराने आपले बीज पेरले आणि त्याचे बीज ख्रिस्त आहे. मी त्यावर प्रचार करणार आहे काही रात्रीनंतर की परमेश्वराने आपले नाव कोठेतरी ठेवण्याचा निश्चय केला होता. प्रभूची इच्छा असेल तर कदाचित एखाद्या नाश्त्याच्या वेळेस जेव्हा मला थोडा अधिक वेळ मिळेल. पहा, तो एकच सुटकेचा मार्ग आहे. तो एकच खरा शक्तिमान आहे. तो फक्त एकच खरा परमेश्वर आहे. तेथे त्याला सोडून दुसरा कोणीही नाही. मी परमेश्वर आहे आणि एकटाच परमेश्वर, तो म्हणाला. येशूने म्हटले, हीच ती आज्ञा आहे, हे इस्रायला ऐक, मी यहोवा तुझा परमेश्वर आहे, केवळ एकच परमेश्वर. मी तो आहे, तुम्ही दुसऱ्या करिता वाट कशाला पाहता? दुसरा येईल, मी माझ्या पित्याच्या नावाने येतो आणि तुम्ही मला स्वीकारत नाही. परंतु दुसरा कोणी स्वतःच्या नावे येईल आणि त्याला तुम्ही स्वीकाराल. आणि ते त्यांनी नायसिया येथे केले. तुम्ही एक ख्रिस्ती आहात, मी बॅप्टिस्ट आहे. तुम्ही एक ख्रिस्ती आहात, मी पेंटिकॉस्टल आहे. तुम्ही एक ख्रिस्ती आहात, मी एक मेथडिस्ट आहे, दुसरे एक नाव. परंतु त्या येशू ख्रिस्ताच्या नावाची गोष्ट येते. ते त्याच्या पासून जेवढे शक्य होईल तेवढे दूर पळतात. त्याच्याशी काही संबंध ठेवण्याची त्यांची इच्छा नाही.
कारण तो शब्द आहे आणि तो शब्द त्याबद्दल जाहीर करतो.
Notice, the only way of escape, he is the rose of Sharon.
पहा, सुटकेचा एकमात्र मार्ग तो शारोनचा गुलाब आहे.
The Bible said he was.
बायबल सांगते तो होता.
Every title in the Bible of God belongs to Jesus Christ.
बायबल मधील परमेश्वराचे प्रत्येक शीर्षक येशूचे आहे.
He was Alpha Omega, the beginning and the end.
तो अल्फा होता, ओमेगा सुरुवात आणि अंत.
He that was, which is, and shall come, the root and offspring of David.
जो तो होता, जो आहे आणि येईल, दाविदाचे मूळ आणि अंकुर.
Both root and offspring of David.
दाविदाचे मूळ आणि अंकुर दोन्हीही.
The morning star, the rose of Sharon, the lily of the valley.
तो प्रभात तारा, तो शारोनचे गुलाब, तो खोऱ्यातील कमळ.
The Alpha Omega, Father, Son, Holy Ghost, all in Jesus Christ.
अल्फा ओमेगा, पिता पुत्र पवित्र आत्मा, सर्व काही येशू मध्ये. तो यहोवा परमेश्वराचे पूर्ण प्रकटीकरण होता, आमच्या मध्ये वस्ती करण्यासाठी शरीरधारी झाला.
Exactly what he was.
ते अगदी बरोबर आहे जे तो होता.
He was the rose of Sharon.
तो शारोनचा गुलाब होता.
What did they do with the rose of Sharon?
त्यांनी त्या शारोनच्या गुलाबाचे काय केले?
They squeezed it out, mashed it out to get the perfume out of it.
त्यांनी त्याला पिळून काढले, कुठून लगदा बनवला, जेणेकरून त्यामधून सुगंध प्राप्त करण्यासाठी.
A beautiful rose has to be squeezed down to get the perfume from the rose.
एक सुंदर गुलाबाला पिळून काढलेच पाहिजे त्या गुलाबामधून सुगंध बाहेर काढण्यासाठी.
That was a beautiful life. There was a life lived like it, but it had to be squeezed out on Calvary.
आणि ते एक सुंदर जीवन होते, त्याच्यासारखे जीवन पृथ्वीवर कधीही जगले गेले नाही, परंतु कलवरीवर ते पिळून बाहेर काढणे जरुरी होते.
See, they took the anointing of the rose of Sharon and put it up on Aaron.
समजले? त्यांनी त्या शारोनच्या गुलाबाचे अत्तर घेतले आणि अहरोनावर अभिषेक केला.
He had to be anointed with that for to go in before the Lord in the holy place.
त्याने त्याचा अभिषेक व्हायलाच पाहिजे आत परमेश्वरासमोर पवित्र स्थानात जाण्यापूर्वी.
In the holy veil, he had to be anointed with the rose of Sharon.
त्या पवित्र पडद्यात त्याचा अभिषेक शारोनच्या गुलाबाने झालाच पाहिजे.
To go in the sprinkle of mercy seat each year.
आत जाऊन दयेच्या आसनावर शिंपडण्यासाठी प्रत्येक वर्षी.
And that anointing must be up on him, a sweet smelling savior unto the Lord.
आणि तो अभिषेक त्याच्यावर असायलाच पाहिजे प्रभूकरिता एक सुमधुर असा सुवास.
Back in the blood of the lamb before him entered also been sprinkled by the lamb.
त्याच्या समोर कोकऱ्याचे रक्त घेऊन जात असे आणि त्याच्यावर सुद्धा कोकऱ्याचे रक्त शिंपडल्या गेल्यानंतर.
Pomegranates and bells around his garments, he had to walk a certain step playing holy 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 unto the Lord.
डाळिंबे आणि घुंगरू त्याच्या वस्त्राभोवती त्याला विशिष्ट पद्धतीने पावले टाकीत पवित्र 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 असे यहोवासाठी वाजवत जाणे भाग होते.
Notice, he is that rose of Sharon.
लक्षात घ्या, तो ते शारोनचे गुलाब आहे.
That sweet smelling savior, the anointing upon his people.
तो मधुर सुवास, तो त्याच्या लोकांवर अभिषेक आहे.
You cannot come before him with any creed, any other thing, but anointed with that rose of Sharon, the word.
तुम्ही त्याच्या समोर कोणताही पंत घेऊन येऊ शकत नाही, दुसरी कोणती गोष्ट, परंतु त्या शारोनच्या गुलाबाचा अभिषेक घेऊन जो शब्द आहे.
He also is the lily of the valley.
तो खोऱ्यातील कमळ सुद्धा आहे.
How do you get opium?
आता तुम्हाला ओपियम द्रव्य कसे मिळते?
You get opium when you take a lily and squeeze it out. You get the opium.
तुम्हाला ओपियम द्रव्य मिळते जेव्हा तुम्ही कमळ घेता आणि त्यातून रस पिळून काढता, तेव्हा तुम्हाला ते ओपियम द्रव्य मिळते.
Doctors use it in their laboratories.
डॉक्टर्स त्यांचा उपयोग त्याच्या प्रयोगशाळेत करतात.
Take a man that's nervous and frustrated, or a woman, she feels like she's going to go crazy.
एक पुरुष किंवा स्त्री घ्या जी चिंताग्रस्त किंवा गोंधळलेली आहे, तिला जाणवते की ती आता वेड्याप्रमाणे बनणार आहे.
She's walking the floor and screaming, she's in hysterics.
ती जमिनीवर वेडीवाकडी धावत आहे आणि किंचाळत आहे, ती फेफरे येण्याच्या झटक्यात आहे.
A doctor will take a little of his lily opium and push it into her arm or vein somewhere of his.
एक डॉक्टर त्या कमळाचे ओपियम थोडेसे घेईल आणि तिच्या किंवा त्याच्या हातावर लावेल किंवा नसेमध्ये कोठेतरी आणि ते शांत होतील. हे सर्व संपेल परंतु थोड्या वेळा करीत आहे. परंतु केवळ जसा त्या ओपियम द्रव्याचा परिणाम संपेल तसा पुन्हा ते झटके येतील. पूर्वी होता त्यापेक्षा अधिक वाईट.
But I'll tell you, friends, that's only a type of the genuine opium from the lily of the valley that I know.
परंतु मित्रांनो मी तुम्हाला सांगेन तो एकच असल प्रकारचा ओपियम आहे जो त्या खोऱ्यातील कमळापासून आहे जो मला माहित आहे.
He is the lily of the valley.
तो ते खोऱ्यातील कमळ आहे.
He was squeezed out on Calvary. He was wounded for our transgressions.
त्याला कलवरीवर पिळून काढण्यात आले. तो आमच्या पापांकरिता घायाळ झाला.
With his stripes we were healed.
त्याला मारलेल्या फटक्यांनी आम्ही बरे झालो.
In that squeezing out of the flowers, he was the flower. He's the greatest flower that ever grew.
त्यामध्ये त्या फुलाला पिळून काढल्यामुळे तो एक फूल होता. तो एक महान फूल होता. त्याच्याप्रमाणे कोणीही फुलला नाही.
Was this lily of the valley and this great rose of Sharon.
हा होता खोऱ्यातील कमळ आणि हा महान शारोनचा गुलाब.
Now he hangs tonight, suspended between heavens and earth.
आणि आज रात्री तो टांगलेला आहे स्वर्ग आणि पृथ्वी यांच्या मध्ये पसरलेला आहे.
I believe he was that time, brother, to take away the sin of the world and to bring healing back to the world. And the Bible said that he's the same yesterday, today and forever.
मी विश्वास करतो त्यावेळेस तो होता कदाचित जगाचे पाप हरण करण्याकरिता आणि दैवी आरोग्य जगात परत आणण्याकरिता. आणि पवित्र शास्त्र सांगते की तो काल आज आणि युगानयुग सारखाच आहे. मित्रा जेव्हा परमेश्वराने मोशेला सांगितले अरण्यामध्ये जो एक प्रकारे त्याचा नमुना होता एक पितळी सर्प उंच करण्यास.
And brass represents sin judged. The serpent represents, the brass serpent represents sin already judged.
आणि पितळ दर्शवते की न्याय दंड दिलेले पाप. तो सर्प दर्शवितो तो पितळेचा सर्प दर्शवितो पापाला अगोदरच न्याय दंड दिला गेला.
As brass is divine judgment.
जसे पितळ दैवी न्याय दंड आहे.
Like the brazen altar where the sacrifices is laid.
त्या पितळेच्या वेदीप्रमाणे जिच्यावर अर्पण ठेवले जात असे.
Also Elijah looked up and he said the skies is like brass.
आणि एलियाने सुद्धा वर पाहिले आणि तो म्हणाला आकाशे पितळेसारखी होती.
Divine judgment upon an unbelieving nation that had backslid from God.
दैवी न्याय दंड एक अविश्वासू राष्ट्रावर जे परमेश्वरापासून मागे फिरले.
Brass represents judgment, divine judgment.
पितळ न्यायदंडाला दर्शवितो दैवी न्यायदंड.
And the serpent represented sin already judged.
आणि तो सर्प दर्शवितो न्यायदंड दिलेल्या पापाचे दर्शक आहे.
And Jesus was that serpent made sin for us.
आणि येशू तो सर्प होता आमच्या करिता पाप बनविला गेला.
And took the judgments of God upon him.
आणि परमेश्वराचा न्यायदंड त्याने स्वतःवर घेतला.
He was wounded for our transgressions, bruised for our iniquity.
तो आमच्या पापांकरिता घायाळ झाला आमच्या अधर्माकरिता ठेचला गेला.
The chastisement of our peace upon him and with his stripes we are healed.
आमच्या शांतीचे कडक शासन त्याच्यावर होते आणि त्याला मारलेल्या फटक्यांनी आम्हाला आरोग्य प्राप्त झाले.
Oh, God's got his cabinet full of opium tonight for you.
Oh, परमेश्वराचे कपाट त्या ओपियम द्रव्याने संपूर्ण भरलेले आहे आज रात्री तुम्हा करिता.
Christian friend, you're sick and suffering.
ख्रिस्ती मित्र हो तुम्ही आजारी आणि कष्टी आहात.
Oh, you're weary, it's just too hard for you. You can't stand it much longer.
Oh, तुम्ही थकलेले आहात ते केवळ तुमच्या करिता खूपच कठीण आहे. तुम्ही अधिक काळ या अवस्थेत राहू शकत नाही.
You'll go wild in this modern day that we're living.
तुम्ही बेफाम बनून जाल या आधुनिक जगात ज्यात आम्ही राहत आहोत.
Did you just hear Lifeline tonight? Not what they said, that Russia says in 55 that they'll absolutely take full control of the whole world.
आज रात्री आपण लाईफलाईन वर ऐकलेत की त्यांनी काय म्हटले की रशिया म्हणते 55 मध्ये की ते पूर्णपणे संपूर्ण जगाचा ताबा घेतील. ते घडण्यापूर्वी ते वर उचलणं जाणे रॅप्चर व्हायलाच पाहिजे. तर ते किती जवळ आहे मित्रा, ते अगदी येथे आहे, जवळ, अगदी हाताशी. आज रात्री तुम्ही त्याला आपल्या संपूर्ण हृदयाने शोधणार नाही काय? तो ते खोऱ्यातील कमळ आहे आणि तो काल, आज आणि सर्व काल सारखाच आहे. आज रात्री स्वतःला आपल्या लोकांमध्ये उंचावण्याकरिता तो येथे आहे.
जस्ट लाईक मोसेस लिफ्टेड अप द सिन साइन जज नॉट ओनली सिन बट सिकनेस.
ज्याप्रमाणे मोशेने उंचावले ते पापाचे चिन्ह, न्यायदंड दिलेले आणि केवळ पापच नाही परंतु सर्व रोग.
रिमेंबर जीसस सेड एज मोसेस लिफ्टेड अप द ब्राइड सर्पेंट.
स्मरण करा, येशूने म्हटले जसा मोशेने पितळेचा सर्प उंच केला त्याचप्रमाणे तो मनुष्याचा पुत्र उंच केला गेला पाहिजे. मोशेने तो कशाकरिता उंच केला?
फॉर सिन, अनबिलीफ अँड फॉर सिकनेस.
पापाकरिता, अविश्वास आणि रोगाकरिता.
जीसस वॉज लिफ्टेड अप ऑल्सो फॉर सिन, सिकनेस अँड अनबिलीफ.
येशू सुद्धा उंच केला गेला पाप, रोग आणि अविश्वास याकरिता.
ही वॉज द सेम थिंग.
तो तीच गोष्ट आहे.
नाउ टुनाइट इन द डेज व्हेन वी गॉट दिस ग्रेट डिस्क्रेपन्सी.
आता आज रात्री त्या दिवसांमध्ये जेव्हा आम्हाला ही महान विसंगती आढळली.
जीसस क्राइस्ट प्रॉमिस्ड इन लूक दैट इन द डेज ऑफ द बिफोर द कमिंग ऑफ द लॉर्ड.
येशूने लूक सुवार्ता मध्ये अभिवचन दिले आहे की या दिवसांमध्ये प्रभूच्या येण्यापूर्वी जे सदोमाच्या दिवसात होते तशाच प्रकारे हे असेल. आणि जेव्हा मनुष्याचा पुत्र स्वतःला प्रकट करील ज्याप्रमाणे मनुष्याच्या पुत्राने अब्राहमाला तेथे प्रकट केले, एलोहिम.
गॉड मेड फ्लेश अमंग पीपल.
परमेश्वर लोकांमध्ये देहधारी बनला.
And dwelt there with Abraham and showed him, told him what Sarah was thinking of, sitting behind him in the tent.
आणि तो अब्राहमा बरोबर राहिला आणि त्याला दाखवले, त्याला सांगितले की सारा त्या मागील बाजूस बसून तंबूत काय विचार करीत होती.
He had never seen.
त्याने तिला कधीच पाहिलेले नव्हते.
Told her what she and called her name Sarah.
तिला सांगितले ती काय आणि तिचे नाव सारा असे पुकारले.
Abraham, not his name Abram he started out with, but Abraham.
Abraham त्याचे नाव अब्राम नाही ज्या नावाने तो बाहेर पडला, परंतु अब्राहम.
Not Sarah, S-A-R-A-H, but S-A-R-A-H. Where is thy wife Sarah?
साराय नाही S-A-R-A-I, परंतु S-A-R-A-H, तुझी पत्नी सारा कुठे आहे?
She's in the tent behind you.
म्हणाला ती तुझ्या मागील बाजूच्या तंबूत आहे. म्हणाला त्या जीवनाच्या समयी मी तुझी भेट घेणार आहे आणि ती हसली. तो म्हणाला ती का हसली? आता येशूने म्हटले की ही महान विसंगती एकत्रित करून जाळली जाण्यापूर्वी
that the son of man will reveal himself in the same manner as he did then.
तो मनुष्याचा पुत्र स्वतःला प्रकट करील अगदी त्याच प्रमाणे जसे त्याने त्यावेळेस केले.
And that's what is it? It's a lifting up afresh before you.
आणि ते आहे, ते काय आहे? ते एक उंचावणे आहे पुन्हा नव्याने तुमच्या समोर.
That Jesus Christ is the same yesterday, today and forever.
की येशू ख्रिस्त काल, आज आणि सर्व काल सारखाच आहे.
Do you believe it?
तुम्ही विश्वास ठेवता काय?
Let us bow our heads then for prayer.
तर आम्ही आमचे मस्तक प्रार्थने करीता लवूया.
Dear God,
प्रिय परमेश्वरा,
we love you. Your word is so fruitful with us, Lord.
आम्ही तुझ्यावर प्रेम करतो, तुझा शब्द भोजनाने भरपूर आहे आमच्या बरोबर प्रभू.
We just love it. We live by it, Lord.
आम्ही केवळ त्यावर प्रेम करतो आम्ही त्याच्याद्वारे जगतो.
अशी
आढळते की आमची क्षमता कधी पुरेशी पडणार नाही. तुझ्या मेजाजवळ बसण्याकरिता अगदी आसुसलेले असतो. तुझ्या शब्दाभोवती आणि आशीर्वादाचा आनंद उपभोगतो. प्रभु, जेव्हा आम्ही अशा प्रकारे एकत्र येतो, बंधू आणि भगिनी, ज्यांना परमेश्वराच्या पुत्राच्या रक्ताने विकत घेतलेले आहेत, जे तुझ्या रक्ताने खरेदी केलेले आहेत, आणि आज रात्री येथे आलो प्रभू, आणि आम्ही ह्या रात्री रोग्यांसाठी प्रार्थना करण्याकरिता समर्पण केलेले आहेत.
According to the scriptures, you said that by the stripes we were
आणि शास्त्र वचनानुसार तू म्हणालास की तुला मारलेल्या फटक्यांनी आम्ही बरे झालो.
It isn't necessary to pray then.
तेव्हा तेथे प्रार्थना करण्याची सुद्धा जरुरी नाही.
Only confess our sins.
केवळ आमची पापे कबूल करावी.
For by your stripes we were past tense healed.
कारण तुला मारलेल्या फटक्यांनी आम्ही बरे झालो. भूतकाळ.
Oh, what a day of salvation.
वो तारण प्राप्त करण्याचा किती छानसा दिवस आहे.
What a promise by Emmanuel.
काय हे अभिवचन आहे इमॅन्युअल द्वारा.
That is certainly truth.
की ते एक निश्चित सत्य आहे.
You said a little while and the world won't see me no more. Yet you'll see me for I.
तू म्हणाला आणखीन थोडा वेळ आणि नंतर जग मला पाहणार नाही, परंतु तुम्ही मला पाहाल कारण मी.
The personal pronoun of I.
व्यक्तिगत उच्चार मी.
I will be with you even in you to the end of the world.
मी तुम्हा बरोबर असेन तुमच्या आत जगाच्या शेवटापर्यंत.
And at the end of the time, this great consummation.
आणि या शमयाच्या शेवटी हे महान जाळून टाकणे.
You said just before it happens.
तू म्हटले ते होण्यापूर्वी.
It'll be just like before the fire fell in Sodom and burned up the Gentile world.
त्याच्या पूर्वी अशाच प्रकारे होईल जेव्हा सदोमात अग्नी पडला आणि अन्य जातीचे जग जाळून टाकण्यात आले.
And there would come a revelation again. Of the Son of Man, just like it was at Sodom.
की तेथे पुन्हा असे प्रकटीकरण येईल मनुष्याच्या पुत्राप्रमाणे ज्याप्रमाणे सदोमाच्या वेळी झाले.
Father, may the people not miss it, not pray God.
पित्या, त्या लोकांनी ते चुकवू नये आणि मी प्रार्थना करतो.
It's a crude little thing. If I said wrong, forgive me. Pull it into a gear.
परमेश्वरा, जशी एक कच्ची छोटीशी गोष्ट जर मी चुकीचे बोललो असेल तर मला क्षमा कर. एका चक्रामध्ये खेचत आहे.
I love them, Lord. I pray that they won't miss it.
मी त्यांच्यावर प्रेम करतो प्रभु. मी प्रार्थना करतो की ती गोष्ट त्यांनी चुकवू नये.
Let this be one of the great nights, Lord.
ही त्या महान रात्रींपैकी एक होऊ दे प्रभु.
May every sick, afflicted, blind, whatever it is in here, Lord, be healed tonight.
प्रत्येक रोगी पीडित अंध जे काही येते आहे ते प्रभु आज रात्री त्यांना आरोग्य मिळू दे.
May every sinner be saved.
प्रत्येक पापी तारण पाहू देत.
Right in their hearts now, if they are unbeliever, may they accept Christ at this moment.
अगदी आत त्यांच्या हृदयात जेथे तेथे एखादा अविश्वास असेल आणि ते या घटकेस ख्रिस्ताला स्वीकार करोत.
Grant it, Father. It's all in your hands.
पित्या, हे मंजूर कर. हे सर्व काही तुझ्या हातात आहे.
We commit ourselves to you. To see you come among us.
आम्ही स्वतःला तुझ्या हाती समर्पित करतो की तू आमच्या मध्ये आलेला पाहण्याकरिता.
You said in St. John 14:12.
आणि तू म्हणालास यवहान सुवार्ता 14:12 मध्ये.
He that believeth in me, the works that I do shall he do.
जो माझ्यावर विश्वास ठेवतो जी कामे मी करतो ती तो सुद्धा करील.
How we know that you made yourself known to the people.
आम्ही जाणतो की तू स्वतःला लोकांवर कशा प्रकारे प्रकट केलेस.
For you was that prophet that Moses said that would raise up.
कारण तू तो संदेष्टा होतास ज्याच्या विषयी मोशे म्हणाला की तो उभा राहील.
They hadn't had prophets for hundreds of years. Discrepancy was on every hand.
त्यांच्या जवळ 400 वर्ष संदेश ते नव्हते. प्रत्येक ठिकाणी विसंगती होती.
But yet the word of God had to be fulfilled.
परंतु यद्यपि परमेश्वराचे वचन पूर्ण होणे जरूरी होते.
So the word became flesh and so did the discrepancy.
म्हणून शब्द देहधारी झाला आणि त्याच प्रकारे विसंगती सुद्धा झाली.
Father, we see it again today.
आणि पित्या आम्ही ती पुन्हा आज पाहतोय.
The discrepancy becoming one great big bundle.
ती विसंगती एक भली मोठी मोळी बनत आहे.
And we see the word coming the same way.
आणि आम्ही पाहतो की शब्द त्या प्रकारेच येत आहे.
Bless us tonight, Father. We commit ourselves to you with your word.
आज रात्री आम्हाला आशीर्वाद दे पित्या. आम्ही स्वतःला तुझ्याकडे समर्पित करतो तुझ्या शब्दासह.
Whatever you have need for us to do, do with us, Lord. In Jesus' name, amen.
तुला जे काही करणे जरुरी वाटते आमच्या करिता तसे तू आम्हा बरोबर कर. प्रभू येशूच्या नावात आमेन.
What he said, maybe he wanted to tell us something, so let's be reverent.
खरोखर आदराने आम्हाला माहित नाही तू काय म्हणाला. तो आम्हाला काहीतरी सांगू इच्छित असेल. पण अगदी खरोखर आदराने स्तब्ध राहा थोड्या वेळ करिता.
And obey it, and thou shalt have the peace of God upon thy soul, saith the Lord.
Amen.
Thank
you. Did you ever read scripture where the enemy was coming?
Amen. तुम्ही कधी वाचले आहे शास्त्र वचन जेते शत्रु येत होता?
And they were all gathered together, and the enemy was such a great force.
आणि ते सर्व एके ठिकाणी एकत्र आले आणि ते तो शत्रु असा महाशक्तिशाली होता.
And the spirit of God fell upon a man.
आणि परमेश्वराचा आत्मा एका मनुष्यावर उतरला.
And told him, and he prophesied and said, we're to go and lay in wait.
आणि त्याला सांगितले आणि त्याने भविष्यवाणी केली आणि सांगितले की कुठे जावे आणि दबा धरून बसावे.
And they destroyed their enemy.
आणि त्यांनी त्यांच्या शत्रूचा सर्वनाश केला.
There it comes again. There's the place to destroy your enemy.
तेथे पुन्हा येत आहे. तेथे ती जागा आहे तुमच्या शत्रूचा नाश करण्याची.
See, take the hand of God.
समजले. परमेश्वराचा हात घ्या.
The hand of God is Christ, of course, the word.
ख्रिस्त तो परमेश्वराचा हात आहे नक्कीच तो शब्द.
So take that in your hearts tonight. What we call the prayer line.
म्हणून तो तुम्ही तुमच्या हृदयात आज रात्री घ्या जेव्हा आम्ही प्रार्थना रांगेस बोलावीत असताना. मी विश्वास करतो बिलीने आज रात्री पुन्हा प्रार्थना कार्डे वाटलेली आहेत बी बी चे. आम्ही घेऊया 85. काल रात्री आम्ही 15 घेतले. आम्ही बहुतेक करून नेहमी एका रात्री 15 घेण्याचा प्रयत्न करतो. आणि तेव्हा तुमचे कार्ड धरून ठेवा आम्ही ते घेऊ आता. जवळजवळ 15 घेण्याचा प्रयत्न करूया. 85 बी ब्रॅनम प्रमाणे तुम्ही जाणता बी 85 ते 100 पर्यंत.
Let's see who has B85. Raise up your hand.
आणि आम्ही पाहूया कोणाकडे बी आहे 85. तुमचा हात वर करा.
You're sure? Oh, in the back. All right, 85. Come up.
तुमची खात्री आहे? ओ तेथे पाठी मागे. ठीक आहे 85 वर या.
Now my son, so that there might be strangers here wouldn't know how this was done.
आता माझा मुलगा म्हणून की येथे कदाचित अनोळखी व्यक्ती असतील हे कशा प्रकारे करतो त्यांना माहित नसेल. माझा मुलगा येथे खाली येतो किंवा दुसरा कोणीतरी. जर तो येऊ शकत नाही
बंधू
बॉर्डर्स कोणीतरी दुसरे.
Some man.
कोणी एक व्यक्ती खाली येईल आणि ही कार्डे घेईल, त्यापैकी 100 आणि लोकांच्या समोर उभा राहील आणि त्यांना एकत्र मिसळेल. म्हणून तो त्याकरिता जो तुम्हाला एक कार्ड देतो तो तुम्हाला सांगू शकत नाही की तुम्हा येथे वर मंचावर कधी यावे लागेल. त्याला ते माहीत नाही. आणि मलाही ते माहीत नाही. मी रात्री येतो, फक्त जवळजवळ 10 ते 15 कोठून तरी त्या कार्डांमधून खेचतो. त्यामध्ये काहीही गोष्ट नाही जिचा संबंध तुमच्या आरोग्य प्राप्तीविषयी आहे. तुम्ही अगदी येथेच बसून राहू शकता. पहा, काल रात्री किती लोक काल रात्री येथे होते, आम्हाला तुमचे हात पाहू द्या. कशा प्रकारे लोकांना आरोग्य प्राप्त झाले सर्व ठिकाणी सभेमधून. आता तो होता 85, 86, 87, 88, 89, 90.
Let's have them come right now.
आता त्यांना वर येऊ द्या.
B 85, 86, 87, 88, 89, 90.
B 85, 86, 87, 88, 89, 90.
There been one.
तो असेल एक.
Surely we need somebody's. Here's another one. Yes, that'd make it. 90, 90 to 100 now. 90, 91, 92, 93, 94, 95, 96, 97, 98.
नक्कीच आम्हाला जरुरी आहे. आणि जर कोणीतरी आहे येथे, दुसरा एक आहे, होय, त्याने सर्व ठीक होईल. 90, आता 90 ते 100, 90, 91, 92, 93, 94, 95, 96, 97, 98, 99.
If you can't move, if you're, I see we got a couple, three wheelchairs here, not four of them, I believe I can see.
जर तुम्ही हलू शकत नसाल, जर तुम्ही आहात, मी पाहतोय आमच्याकडे आता 2-3 सरकणाऱ्या खुर्च्या आहेत, तशापैकी 4 असे मला वाटते मी पाहू शकतो.
If you got a prayer card, it's your number's card, you can't move, just raise your hand, we'll wheel it up here.
जर तुमच्याकडे प्रार्थना कार्ड असेल, जेव्हा तुमचा क्रमांक पुकारला जाईल आणि तुम्ही हालचाल करू शकत नसाल, केवळ तुमचा हात वर करा, आम्ही तुम्हाला येथे वर सरकवत आणू.
If you haven't got no prayer card, just sit there and pray and say, Lord Jesus, let it be me tonight.
आणि जर तुमच्याकडे प्रार्थना कार्ड नसेल तर तेथेच बसून केवळ प्रार्थना करा आणि म्हणा, प्रभू येशू, असे 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 आज रात्री माझ्याकरिता होऊ दे.
How many here doesn't have a prayer card? Raise up your hand.
येथे असलेल्यांपैकी किती लोकांजवळ ते प्रार्थना कार्ड नाहीत, आपले हात वर करा.
Oh my. All right. Now, let's just say this. I hope it don't sound sacrilegious.
Oh, हो, ठीक आहे. आता आम्ही केवळ म्हणूया, मला वाटते ते अधार्मिक वाटणार नाही.
But there's a little woman one time that didn't have a prayer card, would say.
परंतु एकदा तेथे एक छोटीशी स्त्री होती, तिच्याजवळ प्रार्थना कार्ड नव्हते, आम्ही असे म्हणूया.
She went pressing through the crowd. She said, Now listen close.
ती गर्दीमधून वाट काढत गेली. ती म्हणाली, आता लक्षपूर्वक ऐका.
If I can touch that man's garments, I'll be made well.
जर मी त्या मनुष्याच्या वस्त्राला स्पर्श करू शकेन तर मी पूर्ण बरी होईन.
How many knows the story?
किती लोकांना ही गोष्ट ठाऊक आहे.
Right? And what did she do?
ठीक आहे. आणि तिने काय केले?
She touched him and went over and sat down.
तिने त्याला स्पर्श केला आणि ती पुढे गेली आणि खाली बसली.
And Jesus turned around, he knew where she was at. Is that right?
आणि येशू मागे वळला, त्याला माहित होते ती कोठे होती, हे बरोबर आहे.
He knew what her trouble was. Is that right?
त्याला माहित होते तिचा त्रास काय होता, हे बरोबर आहे.
He knew what her trouble was, so he told her what her trouble was.
त्याला माहित होते तिचा त्रास काय होता, म्हणून त्याने तिला सांगितले की तिला काय त्रास होता.
And she felt in her body that the blood issue had stopped. Is that right?
आणि तिला स्वतःला तिच्या शरीरात जाणवले की तो रक्तस्त्राव थांबला, हे बरोबर आहे ना?
Because why? She had touched him.
कारण का? तिने त्याला स्पर्श केला होता.
Now how many Christians here tonight that know according to Hebrews, the book of Hebrews, that Jesus right now is a high priest?
आता आज रात्री येथे असलेल्या पैकी किती ख्रिस्ती लोकांना हे ठाऊक आहे? इब्रीकरांस पत्र याच्या अनुसार इब्री लोकांस पत्र की येशू ख्रिस्त आताही एक महायाजक आहे.
The high priest that could be touched by the feeling of our infirmity.
असा महायाजक की आमच्या दुर्बलतेच्या भावनांनी त्याला स्पर्श केला जाऊ शकतो.
Is he?
तो आहे का?
All right, if he is the same high priest, the same office high priest.
ठीक आहे, जर तोच महायाजक आहे, त्याच कार्यात आहे महायाजक.
How would he act then?
तर तो कशा प्रकारे कार्य करील?
He would act just the same as he did then.
तो त्याच प्रकारे कार्य करील ज्याप्रमाणे तेव्हा त्याने केले होते.
Do you believe that?
तुम्ही तसा विश्वास करता?
He would act just the same as he did then.
तो त्याच प्रकारे कार्य करील ज्याप्रमाणे त्याने तेव्हा केले होते.
If you can believe that.
तर तुम्ही तसा विश्वास करू शकता?
All right. How many believe that? Raise up your hands. I actually believe it.
ठीक आहे, किती लोक तसा विश्वास करता? तुमचे हात वर करा, म्हणा मी खरोखर तसा विश्वास करतो.
All right. Before they form the prayer line, let's have a prayer line out there.
ठीक आहे, त्यांनी प्रार्थना रांग बनविण्या अगोदर आपण तेथे बाहेर प्रार्थना रांग बनवू.
I know he's here.
मी जाणतो तो येथे आहे.
I feel his presence and I know that he's here.
मला त्याची समक्षता जाणवते आणि मी जाणतो की तो येथे आहे. या प्रार्थना रांग तयार आहे, मी तेथे त्यांना पुकारणार होतो. तुम्ही केवळ प्रार्थना करा, केवळ इकडे पहा आणि प्रार्थना करा, फक्त विश्वास ठेवा.
Lady sitting here looking right at me. Sitting next to a lady's got glasses on.
एक छोटी स्त्री जी इथे बसलेली आहे थेट माझ्याकडे पाहत आहे. एक चष्मा घातलेल्या स्त्रीच्या बाजूस ती बसलेली आहे.
Can you see that hanging over that woman? Look here.
काय तुम्ही ते पाहू शकत नाही जे त्या स्त्रीच्या वर लटकत आहे? येथे पहा.
She's suffering with heart trouble.
समजले, ती हृदय रोगाने पीडित आहे.
You believe God will heal you?
तू विश्वास ठेवतेस की परमेश्वर तुला बरे करील?
If you do, raise up your hand.
तर तू विश्वास ठेवतेस, तुझा हात वर कर.
That's what your trouble was.
तो तुझा त्रास होता.
That's right. Now if that was your trouble, raise up your hand so that people can see. Raise up your hand.
ते बरोबर आहे. आता जर तोच तुझा त्रास होता, तुझा हात वर कर ज्यामुळे लोक पाहू शकतील, अशा प्रकारे हात वर कर.
Now you don't have it no more now.
आता यापुढे तो तुला सतावणार नाही.
Your faith made you well.
तुझ्या विश्वासाने तुला बरे केले आहे.
He's the same yesterday, today and forever.
तो काल, आज आणि सर्व काल सारखाच आहे.
Oh, there is a discrepancy.
तेथे एक विसंगती आहे.
But Jesus Christ is the same yesterday, today and forever.
परंतु येशू ख्रिस्त काल, आज आणि युगानयुग सारखाच आहे.
I just keep praying. See, you don't have to be up here that you might know.
आहे, आता केवळ प्रार्थनेत राहा. पहा, तुम्हाला इथे वर येण्याची काहीच आवश्यकता नाही. आता तुम्हाला समजले असेल.
Now this is a lady.
आता ही एक स्त्री आहे.
As far as I know, I've never seen her in my life. She's just a woman standing here.
माझ्या माहितीप्रमाणे मी माझ्या आयुष्यात तिला कधी पाहिली नाही. ती केवळ एक स्त्री येथे उभे आहे.
And got a prayer card. Didn't know what he's going to be called or not.
आणि तिच्याकडे एक प्रार्थना कार्ड आहे आणि तुम्हाला बोलवण्यात येणार किंवा नाही हे सुद्धा तुम्हाला ठाऊक नाही.
Somebody just give you a prayer card. Your number is called, so you just come up here. Is that right?
कुणीतरी तुम्हाला निव्वळ एक प्रार्थना कार्ड दिलेले आहे आणि तुम्ही तुमचा क्रमांक पुकारण्यात आला म्हणून तुम्ही येथे वर आलात. हे बरोबर आहे ना?
And I have no way of knowing what you are, who you are.
आणि तुम्हाला जाणून घेण्याचा माझ्याजवळ कोणताही मार्ग नाही. तुम्ही काय आहात? तुम्ही कोण आहात?
Where you come from, what you want, nothing about it.
तुम्ही कोठून आलात? तुम्हाला काय हवे आहे त्याविषयी काहीही माहीत नाही.
I'm just a man. You're a woman.
मी केवळ एक मनुष्य आहे, तुम्ही एक स्त्री आहात.
That's right. This same picture from one time in the Bible, St. John the 4th chapter.
हे बरोबर आहे. अशाच प्रकारे एक वेळेस बायबल मध्ये प्रसंग घडला. योहान सुवार्ता 4th अध्याय.
I said, what you do, Brother Branham, just saying.
आता तुम्ही म्हणालात, तुम्ही काय केलेत बंधू ब्रॅनम? केवळ त्यानंतर थोड्या वेळापूर्वी केवळ त्या छोट्याशा चक्रात खेचला गेलो.
I don't know. See, he has to do it. I don't know.
पहा, मला माहित नाही. पहा, त्याने केले पाहिजे.
How did that woman out there? I never seen that woman in my life.
मला माहित नाही कशा प्रकारे त्या तेथे बाहेर असलेल्या स्त्रीला केले. मी तिला माझ्या आयुष्यात कधीच पाहिले नव्हते.
She's a total stranger to me. I believe it was a woman.
ती संपूर्णपणे माझ्याकरिता अनोळखी होती. मी विश्वास करतो ती स्त्री होती.
Who is the person see you just now out there in the audience?
ती जी व्यक्ती आता थोड्या वेळापूर्वी बरी झाली तेथे बाहेर असलेल्या प्रेक्षकांमध्ये होती.
We're strangers to one another. If that's right, wave your hand like this.
तुम्ही कराल? होय, आम्ही एकमेकांना अनोळखी आहोत. जर ते बरोबर आहे या प्रकारे तुमचा हात हलवा.
I never seen the woman, but she was sitting there believing.
समजले? मी त्या स्त्रीला कधीही पाहिलेले नाही, परंतु ती तिथे बसलेली होती विश्वास करीत. आता तिने कशाला तरी स्पर्श केला. तिने केला की नाही? आता मला स्पर्श करण्याने तेथे काहीच चांगले घडू शकले नसते. परंतु आता तुम्ही पाहू शकत नाही काय की बायबल तंतोतंत परमेश्वराचा शब्द आहे. तो काल आज आणि युगानयुग सारखाच आहे. आम्ही त्या पवित्र आत्म्याचे मंडपे बनतो जो ख्रिस्त आहे. समजले? तोच खरे बीज आहे. तेव्हा जर तो खरा पवित्र आत्मा त्या खऱ्या वचनाच्या बीजामध्ये प्रवेश करतो. नाही, तो फक्त त्याचा काही भाग घेत नाही, कारण सैतान त्या प्रकारे उपयोग करतो. तुम्हाला संपूर्णपणे घ्यायला पाहिजे.
Every word of it, because he's not half God, he's all God.
पहा, त्याचा प्रत्येक शब्द, कारण तो अर्धा परमेश्वर नाही तो संपूर्ण परमेश्वर आहे.
And that's what takes place.
समजले? आणि ते अशा प्रकारे घडते.
Now here's a woman, I've never seen her.
आता येथे एक स्त्री आहे, मी तिला कधीच पाहिलेले नाही.
Jesus found a woman like this one time.
येशूला अशाच प्रकारे एक स्त्री एकदा सापडली.
Maybe not the same condition, I don't know.
शक्य तो अशा स्थितीत नाही, मला माहित नाही.
And he's sitting at a well. He had need to go down to Samaria.
आणि तो एका विहिरीजवळ बसला होता. त्याला शमोरणातून जाणे भाग होते.
And we find out Samaria was under the hill.
आणि आम्हाला आढळते की शमरोन टेकडीच्या खाली वसलेले होते. आणि खरे तर तो यरिओला चालला होता आणि तो शमरोनाच्या बाजूला गेला.
And come to the city of Sychar.
आणि सुखारच्या एका शहरात आला.
And he sat down on the well and sent his disciples away for food.
आणि तो विहिरीवर बसला आणि शिष्यांना भोजन आणण्याकरिता पाठवून दिले.
How many races of people are there in the world?
जगामध्ये तेथे किती प्रकारचे लोकांचे वंश आहेत?
Three. Ham, Shem and Japheth's people. We all come from Noah. The rest of the world was destroyed at that time.
तीन, हाम, शेम आणि याफेतचे लोक. आम्ही सर्व नोहापासून आलो आणि त्यावेळी बाकीचे जग सर्वनाश करण्यात आले.
Only three races of people, that Jew, Gentile and Samaritan, which was half Jew and Gentile.
फक्त तीन प्रकारचे लोकांचे वंश आहेत की यहुदी, अन्य जाती आणि शमरोनी, जे यहुदी आणि अन्य जाती यांचे मिश्रण आहे.
That's all the races in the world.
आणि तेच आहेत सर्व वंश जे आज जगात आहेत.
Just three. Everything in God is perfect in three.
पहा, फक्त तीन. परमेश्वरात प्रत्येक गोष्ट तीनामध्ये सिद्ध होते.
Like these three I was talking of tonight, three stages of discrepancies.
ज्याप्रमाणे हे तीन आहेत मी आज रात्री बोलत होतो, विसंगतीचे तीन टप्पे.
Three stages, the word made flesh, so forth.
तीन टप्प्यात शब्द देहधारी झाला इत्यादी. इत्यादी.
Now, and he had talked to the Jews, told Philip.
समजले. आता आणि तो यहुद्याशी बोलला, फिलिपाला सांगितले.
When he brought Nathaniel up,
जेव्हा त्याने नथानियाला येथे आणले,
that where he was, that I seen him when he was under the tree.
कि तो कुठे होता आणि म्हणाला, मी त्याला पाहिले जेव्हा तो झाडाखाली उभा होता.
He told Andrew, he brought Peter up, he said, your name is Simon.
त्याने सांगितले, आंद्रियाने पेत्राला आणले होते, तो म्हणाला, तुझे नाव शिमोन आहे.
You shall be called Peter from now on, said you're the son of Jonas.
आणि तू यापुढे पेत्र म्हणून ओळखला जाशील. म्हणाला, तू योनाचा पुत्र आहेस.
See, now that was all Jews.
समजले. आता ते सर्व यहुदी होते.
But here he goes to a Gentile.
परंतु येथे तो अन्य जातीकडे जातो.
Not a Gentile, but a Samaritan.
एक अन्य जात नाही, परंतु एक शमरोनी.
Now is the Gentile's time.
आता अन्य जातीचा समय आहे.
He never performed that one time to Gentiles.
त्याने ते अन्य जातीकरिता एकदाही केले नाही.
Search the scriptures, never. But he promised in Luke 22 that he would do it just before the coming.
शास्त्र वचने शोधून पहा, कधीही नाही. परंतु त्याने अभिवचन दिले लूक सुवार्ता 22 मध्ये कि तो ते करील केवळ तो येण्यापूर्वी.
But he sat down there and here come a half Jew and Gentile out, a woman.
परंतु तो तेथे खाली बसला आणि येथे एक अर्ध यहुदी आणि अर्ध अन्य जातीची एक स्त्री आली.
And he said to her, woman, bring me a drink.
आणि तो तिला म्हणाला, बाई, मला प्यायला पाणी दे.
She said, you shouldn't ask that so much. There's a segregation here.
आणि ती म्हणाली, का तू ते माझ्याकडे मागायला नकोस, इतके की आम्ही आहोत येथे आम्ही वेगळे आहोत.
You're a Jew and I'm a Samaritan.
तू एक यहुदी आहेस आणि मी एक शमरोनी आहे.
He said, but if you knew who you were talking to, you'd ask me for a drink.
तो म्हणाला, परंतु जर तू ओळखले असतेस की तू कोणाबरोबर बोलत आहेस, तर तू माझ्याजवळ पिण्याकरिता पाणी मागितले असतेस.
What was he doing?
तो काय करीत होता?
Contacting her spirit.
तिच्या आत्म्याशी संपर्क साधत होता.
And as soon as he found what her trouble was,
आणि जसे त्याला आढळले की तिचा त्रास काय होता,
well, he told her to go get her husband. She said she didn't have any.
ठीक आहे, त्याने तिला तिच्या पतीस घेऊन येण्यास सांगितले. ती म्हणाली, तिला कोणीही पती नाही.
He said, that's right, she'd had five.
तो म्हणाला, ते बरोबर आहे, तुझे पाच झाले.
Now look, when the Pharisees see him do that,
आता पहा, जेव्हा त्या फॅरुश्यांनी त्याला तसे करताना पाहिले,
right, that discrepancy, right amongst the word, what did they say?
आता पहा, जेव्हा त्या फरुशांनी त्याला तसे करताना पाहिले, बरोबर ती विसंगती अगदी ठीक शब्दामध्ये त्यांनी काय म्हटले.
They said, this man's Beelzebub, a fortune teller.
ते म्हणाले, हा मनुष्य बालजबूब आहे, एक भविष्य सांगणार आहे.
And Jesus said, whoever spoke that on the Holy Ghost when he come to do the same would never be forgiven.
समजले. आणि येशू म्हणाला, जो कोणी पवित्र आत्म्याविषयी बोलेल, जेव्हा तो येईल तीच गोष्ट करण्यासाठी त्याला कधीच क्षमा केली जाणार नाही.
There's your discrepancy.
तेथे तुमची विसंगती आहे.
But he said he would forgive them because the Holy Spirit hadn't come, the sacrifice, the lamb hadn't died.
समजले. परंतु तो म्हणाला, त्यांना तेव्हा क्षमा करेल, कारण पवित्र आत्मा तोपर्यंत आला नव्हता, ते अर्पण तो कोकरा बळी गेला नव्हता.
But then the woman didn't think that.
परंतु तेव्हा त्या स्त्रीने तो विचार केला नव्हता.
The woman said, sir, I perceive that you are a prophet.
ती स्त्री म्हणाली, महाशय, मला आकलन होते की तुम्ही एक संदेशते आहात.
They hadn't had a prophet for hundreds of years.
त्यांच्याकडे 400 वर्षे एकही संदेशता नव्हता.
Said, I perceive you're a prophet. Now we know that Messiah, which is called the Christ, when he comes, that's what he's going to do.
म्हणाली, मी ओळखले तुम्ही एक संदेशते आहात, आता आम्ही जाणतो की मसीहा ज्याला ख्रिस्त म्हणून म्हटले आहे जेव्हा तो येईल तेव्हा तो हेच करणार आहे. ठीक आहे, जर ते त्याने केले तर तो काल आज आणि सर्व काल सारखाच आहे. तेव्हा तशा प्रकारे त्याने स्वतःच जाहीर केले, हीच ती गोष्ट आजही नाही का? तीच असायला पाहिजे. आता येथे एक स्त्री आणि एक पुरुष पुन्हा भेटत आहेत. ही स्त्री ती नाही, मी तो पुरुष नाही.
But yet the same Holy Spirit is here.
परंतु यद्यपि तोच पवित्र आत्मा येथे आहे.
And made the promise that the works that he did, we'd do the same thing in the days that the Son of Man would be revealed.
आणि अभिवचन दिले आहे की जी कामे त्याने केली आम्ही सुद्धा त्याच गोष्टी करू त्या मनुष्याच्या पुत्राच्या दिवसात ज्यावेळी तो प्रकट केला जाईल.
Now, not knowing you, you know that's true.
आता तुला मी ओळखत नाही आणि तू जाणतेस की हे सत्य आहे.
We're total strangers, and you're standing here.
आम्ही पूर्णपणे अनोळखी आहोत आणि तू येथे उभी आहेस. तेथे काहीतरी आहे, कदाचित काहीतरी तुमच्या मध्ये कमतरता असेल, कदाचित नसेल ही, मला माहित नाही.
But if the Lord Jesus will reveal to me by his Holy Spirit, what is your trouble?
परंतु प्रभु येशू मला प्रकट करील त्याच्या पवित्र आत्म्याद्वारे की तुम्हाला काय त्रास आहे.
Will you believe then that it is the Son of God and not a human being?
तर तू विश्वास ठेवशील की तो परमेश्वराचा पुत्र आहे आणि कोणी एक मनुष्य नाही.
This is just a hall, this tabernacle that God uses any who he has chosen.
हे केवळ बाहेरील कवच आहे, हा मंडप जो परमेश्वर उपयोगात आणतो कोणताही ज्याला त्याने निवडलेले आहे.
He does that by sovereign grace and election.
तो असे त्याच्या सार्वभौम कृपा व निवडीद्वारे करतो.
So, but you believe, you will.
म्हणून परंतु तुम्ही विश्वास करता, तुम्ही विश्वास कराल.
How many audience will believe it?
प्रेक्षकांमधील कित्येक लोक असा विश्वास करतील.
Here we both stand, right here before the light that we've never met in this life.
येथे आम्ही दोघेही उभे आहोत अगदी येथे प्रकाशाच्या समोर की आम्ही ह्या आयुष्यात कधीच भेटलो नाही. अधिक कसलीही कल्पना नाही की ती स्त्री कोण आहे आणि ती काय आहे.
Where she come from, what she wants.
ती कोठून आली आहे, तिला काय हवे आहे.
I've never seen her in my life.
मी तिला माझ्या आयुष्यात कधीच पाहिलेले नाही.
No more than I ever seen that woman down there in my life.
ज्याप्रमाणे त्या तेथे खाली बसलेल्या स्त्रीला मी कधीच माझ्या आयुष्यात पाहिलेले नाही.
See, here's what I'm trying to get you to do.
परंतु पहा, येथे मी असा प्रयत्न करीत आहे की तुम्ही असे करावे.
Get that discrepancy away from you now.
की ती विसंगती तुम्ही आता तुमच्यापासून दूर करा.
And believe the word when the word is made flesh right here among us.
आणि शब्दावर विश्वास ठेवा जेव्हा शब्द अगदी येथे आमच्या मध्ये देह बनविला गेला आहे.
The word becomes alive in our own flesh. That shows the presence of God.
तो शब्द आमच्या स्वतःच्या शरीरात जिवंत बनतो, त्यामुळे दिसते की परमेश्वराची उपस्थिती येथे आहे. आता तो तिला ते प्रदान करो.
She's wanting a worthy cause.
तिला एक मौल्यवान गोष्ट हवी आहे.
She's childless. She wants a baby.
ती संततीहीन आहे, तिला एक मूल हवं आहे.
About 40 years old. That's certainly not impossible.
ती अंदाजे 40 वर्षाची आहे, ते निश्चितच असंभव नाही.
They're sitting right out there now, women who are bearing all their life.
आता त्या ते अगदी बाहेर बसलेल्या स्त्रिया ज्या त्यांच्या संपूर्ण आयुष्यात वांझ होत्या.
They come to the platform, I guess the Lord gave them children.
आणि अशा प्रकारे मंचावर आल्या आणि प्रभूने त्यांना मुले दिली.
Some of you raise your hand out there that knows.
तुमच्यापैकी काही आपले हात वर करा ज्यांना हे माहित आहे.
picked up a little darling girl the other day, Sunday after I left here.
समझले समझले मी त्या दिवशी एका छोट्या प्रिय मुलीस उचलून घेतले रविवारी मी ही जागा सोडल्यानंतर
Sunday afternoon.
रविवारी दुपारनंतर
That her mother was barren, the Lord spoke.
तिची आई वांझ होती प्रभू बोलला
And the little girl, the sweetest little thing, is she here?
आणि ती छोटी मुलगी ती फारच छोटीशी गोडस वस्तू ती येथे आहे का
Where's she at?
ती कोठे आहे
Here she is, right? You're sitting right down here, the mother sitting there. Here's the little girl herself. See her?
होय येथे ती आहे अगदी येथे अगदी बसलेली येथे खाली आहे आई तेथे बसलेली आहे येथे ती छोटी मुलगी आहे ती स्वतः तिला पाहिलं
She was a spoken word from God.
ती परमेश्वरापासून बोललेला शब्द होती
Will you believe him with all your heart?
आता तुम्ही त्याच्यावर संपूर्ण हृदयाने विश्वास ठेवाल
You believe that blessing that you have that you feel in you now has been God answering?
तुम्ही तो विश्वास ठेवता की तो आशीर्वाद जो तुमच्या जवळ आहे तो तुम्हाला आता तुमच्या आत जाणवतोय परमेश्वराने उत्तरा दाखल दिलेला आहे का
If God would tell me what your name is so he could name the baby would you believe?
तर परमेश्वर मला तुमचे नाव काय आहे ते सांगेल तुम्ही त्या मुलाचे नाव ठेवू शकाल तुम्ही विश्वास ठेवता काय तेव्हा श्रीमती थॉम्पसन तुम्ही घरी जाऊ शकता आणि तुम्हाला मूल होईल जर ते तुम्ही संपूर्ण हृदयाने विश्वास ठेवाल
You believe with all your heart?
तुम्ही संपूर्ण हृदयाने विश्वास ठेवता काय
Just have faith. No doubt. Just believe God. God is God.
केवळ विश्वास ठेवा संशय धरू नका केवळ परमेश्वरावर विश्वास ठेवा परमेश्वर परमेश्वरच आहे
How do you do, sir?
कसे काय महाशय
I suppose we're strangers too.
मला वाटते आम्ही सुद्धा एकमेकास अनोळखी आहोत मी कधी काळी माझ्या आयुष्यात तुम्हाला पाहिले असेल तर ते जसे मी जाणतो तर जेव्हा तुम्ही तेथे होता आणि मला वाटते तुम्ही शकारियन यांचे काका आहात किंवा कोण ते मेशिगियन बंधू मेशिगियन तो गायक जेव्हा तुम्ही येथे आलात आणि नंतर मी पाहिले तुम्ही प्रार्थना रांगेत जात असताना आता तुमच्याशी मी अनोळखी असताना आणि किंवा तुम्हाला आणि मी सुद्धा कशाही तऱ्हेने एक अनोळखी आहे
If the Lord Jesus will tell me something,
आता जर प्रभु येशु मला काहीतरी सांगेल की तुम्ही आहात कदाचित तुम्हाला काय हवे आहे आपण केवळ एवढेच म्हणूया तुम्हाला काय हवे आहे हे मला सांगेल आता त्याने ते अगोदरच तुम्हाला दिलेले आहे फक्त एकच गोष्ट पुरेशा विश्वास ती गोष्ट विश्वास करण्याकरिता आता किती जण हे समजू शकतात
जस्ट एनफ फेथ टू बिलीव दॅट यू गेट व्हॉट यू आस्क फॉर
केवळ पुरेसा विश्वास जे तुम्ही मागितले ते तुम्हाला मिळेल असा विश्वास ठेवण्याकरिता
नाउ इफ यू आर अप हियर वॉन्टिंग समथिंग एंड ही कॅन टेल मी व्हॉट योर डिझायर इज
समजले आता जर काहीतरी हवे आहे म्हणून तुम्ही येथे वर आहात आणि तो मला सांगू शकतो की तुमची गरज काय आहे तेव्हा तुम्हाला कळेल मला तुमची इच्छा माहीत नाही तर येथे कोणीतरी असायला हवे जो ते करीत आहे आता शब्दाप्रमाणे त्याने अभिवचन दिलेले आहे ते करण्यासाठी तो जाणतो त्यांचे विचार जे त्यांच्या हृदयात आहेत
यू हॅव अ ग्रेट डिझायर टू बी हील
हे बरोबर आहे ठीक आहे तुम्हाला आरोग्य प्राप्त करून घेण्याची उत्कट इच्छा आहे.
One thing, you're suffering with a nervous condition, real nervous.
एक गोष्ट, तुम्ही मानसिक तणावाच्या स्थितीत त्रास सहन करीत आहात. खरोखर मानसिक तणाव.
Another thing, you got a back trouble.
ते बरोबर आहे. दुसरी गोष्ट, तुम्हाला पाठ दुखीचा त्रास आहे.
And that back has been very bad for some time. You've even had operation on it.
आणि ती पाठ दुखी काही काळाकरिता फारच खराब होती. तुम्ही त्याकरिता शस्त्रक्रिया सुद्धा केली.
That's thus saith the Lord. That's true.
हे यहोवा असे म्हणतो आहे. हे सत्य आहे.
And here's another thing. Your deep desire is you want to receive the baptism of the Spirit.
समजले? ते बरोबर आहे. दुसरी तुमची अशी इच्छा आहे की तुम्हाला पवित्र आत्म्याचा बाप्तिस्मा मिळावा. हे तंतोतंत बरोबर आहे. येथे या. प्रिय परमेश्वरा, प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावात हा मनुष्य पवित्र आत्म्याने भरला जाऊ दे. ही जागा सोडण्यापूर्वी प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावात आमेन. आता ते स्वीकार माझ्या भावा. केवळ विश्वास ठेव, संशय धरू नको. आपण कसे काय आहात? मला वाटते जेवढे मला ठाऊक आहे की आपण एकमेकांना अनोळखी आहोत. जर हे बरोबर आहे, कारण लोकांना हे कळेल, केवळ तुमचा हात वर करा तेव्हा त्यांना कळेल की आम्ही एकमेकांना अनोळखी आहोत. मी तिला माझ्या आयुष्यात कधीच पाहिलेले नाही, जाणून बुजून. आणि माझ्या अंदाजे तिने मला कधीच पाहिलेले नाही जोपर्यंत बाहेर श्रोतामध्ये असेन तेव्हा.
Because the Heavenly Father knows, and here's His word laying here.
कारण स्वर्गीय पिता जाणतो आणि या येथे त्याचा शब्द ठेवलेला असताना.
That I have never seen the woman knowingly in my life.
की मी त्या स्त्रीला कधीच पाहिलेले नाही जाणून बुजून माझ्या आयुष्यामध्ये.
Therefore, I wouldn't know what you're here for.
म्हणून मी हे जाणू शकत नाही की तुम्ही येथे कशा करीता आहात.
Have no idea. Who you are, what nothing about you.
काहीही कल्पना नाही. तुम्ही कोण आहात, काय किंवा तुमच्याबद्दल काहीही माहित नाही.
I couldn't tell you one thing.
मी तुम्हाला एकही गोष्ट सांगू शकत नाही.
One thing is just a gift.
फक्त एकच गोष्ट, हे केवळ वरदान आहे.
If I can, as you heard me explain it a while ago.
जर मी करू शकतो, जर तुम्ही मला ऐकले थोड्या वेळापूर्वी ते स्पष्ट करताना.
Just move over here. What he says, what I see, I can say it. What he doesn't say.
जरा पुढे या. तो काय सांगतो ते ऐका. मी जे पाहतो ते मी सांगू शकतो. जे तो सांगत नाही.
I cannot say, I'd say that in myself, it'd be wrong.
मी सांगू शकत नाही. जर मी ते स्वतःच्या मर्जीने सांगेन आणि ते चुकीचे असू शकेल.
It'd be wrong.
समजले? ते चुकीचे असेल.
But if he says it, it's absolutely right.
परंतु जर तो ते सांगेल तर ते पूर्णपणे बरोबर असेल. ते कधीही शक्य नाही. ते कधीही चूक निघालेले नाही. ते कधीच चूक निघणार नाही जोपर्यंत तो परमेश्वर राहील. समजले? पहा, कारण परमेश्वर चूक असू शकत नाही. परंतु परमेश्वर मला सांगू शकतो तुम्हाला काय पाहिजे ते, तुमची इच्छा काय आहे. किंवा तुम्ही येथे कशा करीता आहात, काहीतरी जे तुम्ही केलेले आहे किंवा काहीतरी त्यासारखे काहीतरी. किंवा तुम्ही कोण आहात, तुम्ही कोठून आलात किंवा जे काही तो मला सांगू इच्छितो. तुम्ही विश्वास ठेवाल?
थँक यू. वन थिंग, यू हॅव ट्रबल विथ युअर फीट.
धन्यवाद. एक गोष्ट, तुम्हाला तुमच्या पायाचा त्रास आहे.
युअर फीट बॉदर्स यू.
तुमचे पाय तुम्हाला सतावित आहेत.
दॅट्स राईट. रेज युअर हॅव अ लेडीज ट्रबल. female disorder.
ते बरोबर आहे. तुम्ही हात वर करा. तुम्हाला स्त्री रोग आहे, स्त्रियांबाबत असलेली अस्वस्थता.
And you've got a great desire in your heart.
आणि तुमच्या हृदयात एक उत्कट इच्छा आहे.
Because you've just lost somebody or something. It's a boy.
कारण तुम्ही आताच कोणाला तरी हरवून बसलेले आहात किंवा काहीतरी. तो एक मुलगा आहे.
And your boy has left home, run away.
आणि तो मुलगा पळून गेलेला आहे, त्याने घर सोडलेला आहे. आणि तो परत यावा यासाठी मी प्रार्थना करावी अशी तुमची इच्छा आहे.
God in heaven send her child to her.
स्वर्गातील परमेश्वरा तिचा मुलगा तिच्याकडे पाठवून दे.
Let the Holy Spirit stop that young man on the road tonight and send him back to his mother in Jesus' name.
Hallelujah.
Amen.
त्या पवित्र आत्म्याने त्या तरुण मुलाला आज रात्री रस्त्यावर थांबू दे, त्याला त्याच्या आईकडे परत पाठवून दे प्रभू येशूच्या नावात. आमेन. तो ज्याला ठाऊक आहे तो त्याला तुझ्याकडे परत पाठवून देईल. चिंता करू नकोस. आता विश्वास ठेव, संशय धरू नकोस.
जस्ट हॅव फेथ all your heart, you believe and God will grant the rest of it.
केवळ विश्वास धर, तुमच्या संपूर्ण हृदयाने तू विश्वास ठेव आणि परमेश्वर बाकी सर्व प्रदान करेल.
Now just those three or four discernings, whatever it was, they
आता केवळ हे तीन किंवा चार हृदयातील भेद ओळखणे जे काही ते होते. पहा मी
I just went to It's blind. I can't explain that.
मी केवळ ते मला आंधळा होईपर्यंत दिसले मी ते स्पष्ट करू शकत नाही.
There's no way to explain.
ते कोणताही मार्ग नाही ते स्पष्ट करण्याचा.
You say you mean just that but worse than you preach that for 45 minutes or more you think? Yes sir.
तुम्ही म्हणाल तुम्हाला असे म्हणायचे आहे की ते फारच त्रासदायक होते त्याच्याही पेक्षा जेव्हा तुम्ही तेथे 45 मिनिटे प्रचार केला किंवा अधिक. तुम्हाला असे वाटते? होय महाशय. जर तो प्रचार 3 तास जरी असता तरी तेवढा त्रास झाला नसता.
A woman touched the garment of our Lord Jesus and then people are not touching me.
एका स्त्रीने प्रभू येशू ख्रिस्ताच्या वस्त्रांना स्पर्श केला आणि ते लोक मला स्पर्श करीत नाहीत.
She just touched me all around. Wouldn't do a thing.
का येथे असलेली ही स्त्री केवळ इकडे पहा ती करू शकेल. तिने केवळ मला स्पर्श केला, काही एक होऊ शकत नाही.
I'm just a man.
मी केवळ एक मनुष्य आहे.
But she has to touch him.
परंतु तिने त्याला स्पर्श केला पाहिजे.
And I by a gift it just goes all myself goes away and I just say what I see.
आणि मी एका वरदानाद्वारे केवळ जाते, माझे संपूर्ण मित्व निघून जाते आणि जे मी पाहतो तेच मी सांगतो.
And that's all. See, touching me doesn't mean a thing.
समजले? आणि बस इतकेच. पहा, मला स्पर्श करणे हे अर्थहीन आहे.
But she touches Jesus through me.
परंतु माझ्याद्वारे ती येशूला स्पर्श करते.
That's how that woman touched God through Jesus.
त्या प्रकारे त्या स्त्रीने येशू ख्रिस्ताद्वारे परमेश्वराला स्पर्श केला.
When he didn't know what's the matter with her, she just touched his garment, went and sat down.
जेव्हा त्याला ठाऊक नव्हते की तिचा त्रास काय होता, तिने केवळ त्याच्या वस्त्रांना स्पर्श केला आणि खाली जाऊन बसली.
And he said, who touched me?
आणि तो म्हणाला मला कोणी स्पर्श केला.
And the apostle said, well, everyone's touching you. Why do you say that?
आणि त्या प्रेषितांनी म्हटले, का प्रत्येक जण तुला स्पर्श करीत आहे, तू तसे का म्हणतोस?
He said, but I perceive that virtue has gone from me.
त्याने म्हटले, परंतु मला जाणवले की माझ्यामधून सामर्थ्य निघून गेले आहे.
Now you know what virtue is? Strength.
आता तुम्हाला ठाऊक आहे सामर्थ्य म्हणजे काय? शक्ती.
He got weak on one woman touching him.
एका स्त्रीने स्पर्श करण्याने तो अशक्त झाला.
And he was the son of God.
आणि तो परमेश्वराचा पुत्र होता. माझ्याबद्दल काय, त्याच्या कृपेद्वारे तारण पावलेला एक पापी. ते का अधिक आहे तुम्हाला माहित आहे?
Because he said, these things that I do shall you do also, more than this shall you do, for I go unto my Father.
कारण तो म्हणाला, या गोष्टी ज्या मी करतो तुम्ही सुद्धा कराल, यापेक्षा अधिक तुम्ही कराल, कारण मी पित्यापाशी जातो.
Greater, it said there, but the right Greek interpretation is more than this. What shall you do?
अधिक महान तेथे असे म्हटले आहे, परंतु योग्य युनानी भाषेचा अनुवाद असा आहे, यापेक्षा अधिक तुम्ही कराल.
Now, the lady, I know not. I have known nothing about her.
आता या स्त्रीला मी जाणत नाही, मला तिच्याबद्दल काहीच ठाऊक नव्हते.
She's just as total stranger to me as the other people were.
ती निव्वळ संपूर्णपणे मला अनोळखी आहे ज्याप्रमाणे ते इतर लोक होते.
We're strangers to one another.
आम्ही एकमेकांना अनोळखी आहोत.
So if the people know it, you might raise your hand and say, we are strangers.
म्हणून केवळ लोकांना ते माहीत होण्यासाठी तुम्ही आपला हात वर करू शकता, म्हणा आम्ही अनोळखी आहोत.
Now, the Son of God, if he one time met a woman in a little panoramic like this by a well.
आता तो परमेश्वराचा पुत्र जेव्हा एकदा अशाच प्रकारच्या दृश्यात एका स्त्रीला भेटला एका विहिरीजवळ, आणि तो तिच्याशी एक क्षणभर बोलला आणि त्याने जाणले तिचा त्रास कोठे होता, आणि त्याने तिला सांगितले तिचा त्रास काय होता. आणि म्हणून त्यामुळे तिला समजले की तो मसीहा होता. आता ते मी आहे, तुम्ही मला स्पर्श केलात, मी तुम्हाला स्पर्श केला आणि काहीच घडले नाही. परंतु माझा विश्वास एका वरदानाद्वारे आणि तुमचा विश्वास त्यावर विश्वास ठेवल्याने त्याला स्पर्श करू शकतो आणि तो आमच्याद्वारे बोलू शकतो माझ्याद्वारे तुमच्याशी. तेव्हा तुम्हाला कळेल की तो येथे आहे ज्याप्रमाणे तो त्या विहिरीपाशी सुखार येथे होता. समजले? तो काल आज आणि युगानयुग सारखाच आहे. तुम्ही विश्वास धरता?
यू हॅव सो मेनी ट्रबल्स.
तुम्हाला पुष्कळ त्रास आहेत.
सो मेनी अफ्लिक्शन्स, कॉम्प्लिकेशन्स.
पुष्कळ दुःखे आहेत, पुष्कळ गुंतागुंती आहेत.
वन ऑफ द मेन थिंग्स दॅट यू वॉन्ट बी प्रेड फॉर इज आर्थरायटिस.
त्यांच्यापैकी एक मुख्य गोष्ट म्हणजे सांधे दुखी, त्याकरिता प्रार्थना केली जावी अशी तुमची इच्छा आहे. ते बरोबर आहे, ते बरोबर आहे का? सांधे दुखीमुळे तुमचे शरीर ताठ होते. तर ते बरोबर असेल तर आपला हात वर करा आणि तुम्ही थोडेसे हळूहळू चालता माझ्या उत्तम स्मरण शक्तीनुसार. कदाचित केवळ एक मिनिटाकरिता थांबा, कदाचित काहीतरी दुसरे सांगितले जाईल. त्यामुळे ते घेतले जाईल किंवा तुम्ही जाणता काही गोष्टी जाणवत आहेत लोक, तुम्ही जाणता जणू काही एक श्वास त्या विरुद्ध येत असल्याप्रमाणे. ते म्हणतात का त्याने ते अंदाजे सांगितले किंवा तुम्ही जाणता त्याप्रमाणे. परंतु तुम्ही एक चांगल्या व्यक्ती आहात, केवळ एक क्षण भर माझ्याशी बोला.
Because I do think there's something else that's in your heart that you're wanting from God.
चला थोडा वेळ आपण येथे उभे राहू, कारण मला वाटते तेथे दुसरेच काहीतरी तुमच्या हृदयात आहे, ते तुम्ही परमेश्वरापासून मागू इच्छिता.
Now, I cannot answer your prayer.
आता मी तुमच्या प्रार्थनेचे उत्तर देऊ शकत नाही.
But he can read, because if you believe it, it's already answered.
परंतु तो देऊ शकतो, कारण जर ते तुम्ही विश्वास करता ते अगोदरच उत्तर दिले गेले आहे.
But if you just want to believe, to make you to believe.
परंतु केवळ तुम्ही विश्वास करू इच्छिता, तुम्हाला विश्वास करण्यास भाग पाडतो.
Now I tell you, it's concerning a loved one that's not here.
आता मी तुम्हाला सांगतो ती गोष्ट एका प्रिय व्यक्तीच्या संबंधात आहे. तो येथे उपस्थित नाही.
And that is a brother.
आणि तो तुमचा भाऊ आहे.
And that brother is not even in this country.
आणि तो भाऊ या देशातही नाही.
He's in a kind of a wet country, a lot of lakes. I'd say something like in the Michigan.
तो एका ओल्या भूमीत आहे, पुष्कळसे तलाव असलेल्या, मी असे म्हणेन काहीतरी मिशिगन मध्ये असल्याप्रमाणे. किंवा काही होय मिशिगन जेथे तो आहे.
And he is suffering with a deadly killer.
आणि तो एका मृत्युमय ठार करणाऱ्या गोष्टीने दुःख सहन करतोय.
And that is an uncurable kidney trouble that he's bothered with it.
आणि तो एक असाध्य मूत्रपिंडाच्या रोगाने त्रस्त आहे, ज्याने तो चिंताग्रस्त आहे.
That is right, isn't it? That's thus saith the Lord.
ते बरोबर आहे, हेच ते आहे ना, हे यहोवा असे म्हणतो आहे.
Now the handkerchief that you got in your hand that you raised to God.
आता तो हात रुमाल जो तुमच्या हातात आहे, जो तुम्ही परमेश्वराकडे वर उचललात, तो तुमच्या भावाकडे पाठवा आणि त्याला सांगा संशय धरू नकोस, परंतु विश्वास धर आणि तो करील, तो बरा केला जाईल. आता जर ते तुम्ही विश्वास कराल, तुम्ही तुमच्या संपूर्ण हृदयाने विश्वास ठेवता,
then if you believe there's only one thing to do.
समजले, तेव्हा जर तुम्ही विश्वास करता तेथे एकच गोष्ट करण्यासारखी आहे.
That's absolutely accepted. Is that right?
ती ही आहे, संपूर्णपणे ती स्वीकार करा, हे बरोबर आहे.
Now you see, he's looking at that people. That's what he's doing, looking at it.
आता तुम्ही म्हणाल तो त्याकडे पाहत आहे, ते लोक, ते जे काय तो करीत आहे त्यांच्याकडे पाहत आहे.
You see that so much.
तुम्ही पहा ते खूप अधिक आहे.
But that you might not know this lady here, come up this way lady here, the patient here we are.
परंतु कदाचित हे तुम्हाला माहित नसेल, ही येथे असलेली स्त्री या प्रकारे येथे वर आली, स्त्री येथे ती रोगी, तुम्ही कोणीही असा.
I'm not looking at her.
मी तिच्याकडे पाहत नाही.
Do you believe that God can reveal to me what your trouble? Raise your hands if you do. This lady here.
तुम्ही विश्वास करता काय की परमेश्वर तुमचा त्रास काय आहे ते मला प्रकट करू शकतो? तुमचे हात वर करा. जर तुम्ही करता, ही येथील स्त्री, ही येथे असलेली स्त्री.
The patient. All right, then if you believe that with all your heart, that asthmatic trouble won't bother you anymore.
ती रोगी, होय होय ठीक आहे, तेव्हा जर तुम्ही ते तुमच्या संपूर्ण हृदयाने विश्वास ठेवाल, तो दम्याचा त्रास तुम्हाला अधिक सतावणार नाही. ठीक आहे, घरी जा आणि त्यावर विश्वास करा. तिच्याकडे मी पाहिले नाही, पाहिले का, समजले, तो तुम्ही या इकडे पहा, ते दर्शन तेथे आहे, काय वाटेल ते घडू द्या.
Amen. Can't you see it?
Amen. काय तुम्ही पाहू शकत नाही?
Just perfectly as God can be perfect.
जसा परमेश्वर सिद्ध आहे त्याचप्रमाणे हे सिद्ध आहे.
You believe too?
तुम्ही सुद्धा विश्वास धरता?
Asthma could leave you too, couldn't?
दमा सुद्धा तुम्हाला सोडू शकतो, ते शक्य आहे ना?
You believe it would?
तुम्हाला वाटते असे होईल? ठीक आहे, जा प्रभू येशूला सांगा की तुम्ही मी त्याच्यावर विश्वास ठेवता. कधीतरी तुम्हाला काठीचा आधार घ्यावा लागेल, जर ती सांधे दुखी तुम्हाला पांगळे करील. परंतु ती तसे करणार नाही, तुम्ही नाही, तुम्ही तसे होईल असा विश्वास करीत नाही. तुम्ही करता, तुम्ही विश्वास करता की तुम्ही बरे होणार आहात. आपल्या मार्गाने जा आणि प्रभू येशू ख्रिस्त तुम्हाला बरे करतो. हृदयरोग लोकांचा जीव घेतो, परंतु तो तुम्हाला ठार मारू शकत नाही. तुम्ही विश्वास करता परमेश्वर त्याला ठीक करील तुमच्याकरिता आणि तुम्हाला बरे करील.
Go believing it with all your heart. Say, I truly believe.
जा आपल्या संपूर्ण हृदयाने ते विश्वास करीत म्हणा मी खरोखरच त्याकरिता विश्वास करतो.
You speak English. You understand English.
तुम्ही इंग्रजी बोलता तुम्हाला इंग्रजी समजते.
All right. Will you speak to her what I tell her?
कोणीतरी यावे. होय ठीक आहे मी जे तिला सांगतो ते तुम्ही तिला सांगाल.
Tell her she'll believe the stomach trouble will leave her.
तिला सांगा जर ती तसा विश्वास करील तर तो पोटाचा त्रास तिला सोडून जाईल.
She will believe it.
ती तसा विश्वास करील.
Your back trouble will leave you too. So now you can go on your own and heal.
तुझी पाठदुखी सुद्धा तुला सोडून जाईल म्हणून आता आपल्या मार्गाने जा आणि बरी हो.
How do you do? You believe? That man sitting there at back trouble looking at me and I said that he could be healed too. If you believe it, sir?
आपण कसे काय आहात तुम्ही विश्वास धरता. तो तिथे पाठदुखीने बसलेला मनुष्य जो माझ्याकडे पाहत आहे जेव्हा मी असे म्हणालो तो सुद्धा बरा होऊ शकेल. महाशय जर तुम्ही विश्वास ठेवाल. ठीक आहे महाशय. अगदी तुमच्या पुढे तेथे बसलेली ती स्त्री.
यू गॉट नेक ट्रबल हॅव्हन यू लेडी.
तुम्हाला मानेचा त्रास आहे श्रीमती तुम्हाला आहे की नाही.
यू बिलीव इट गॉड विल हील यू.
तुम्ही विश्वास करता परमेश्वर तुम्हाला बरे करील.
यू डोंट ले हँड्स ऑन द लिटल बॉय फॉर हिज नीज.
तुमची इच्छा आहे की त्या लहान मुलावर हात ठेवण्यात यावे त्याच्या गुडघ्यांकरिता.
यू गेट वेल टू.
आणि तो सुद्धा बरा होईल.
यू बिलीव इट.
तुम्ही विश्वास करता काय.
यू हॅड फीमेल ट्रबल लेडीज ट्रबल यू डोंट हॅव इट नाउ.
तुम्हाला स्त्री रोग आहे स्त्री रोग आता तो तुम्हाला नाही. तुमच्या विश्वासाने तुम्हाला बरे केले आहे आणि तुम्हाला पूर्ण केले आहे.
यू बिलीव जीसस क्राइस्ट द सेम यस्टरडे एंड फॉरएवर.
तुम्ही विश्वास करता येशू ख्रिस्त तो काल आज आणि सर्व काल सारखाच आहे. तर आपण आपले हात एकमेकांवर ठेवू आणि प्रार्थना करूया. ही विश्वासाची प्रार्थना आमच्यापैकी प्रत्येक जण प्रार्थना करा ती विश्वासाची प्रार्थना.
डियर गॉड
प्रिय परमेश्वरा
व्हाइल वी आर सो कव्हर्ड इन युअर डिव्हाइन प्रेझेन्स.
जोपर्यंत आम्ही तुझ्या दैवी उपस्थितीत इतके झाकले गेलो असताना
सी यू मूव्हिंग आउट टू द ऑडियन्स हीलिंग द सिक एव्हरीव्हेअर लॉर्ड गॉड.
तेथे तू श्रोत्यांमध्ये फिरत असताना पाहून जिकडे तिकडे आजारांना बरे करताना तू परमेश्वर आहेस. मी प्रार्थना करतो की तू या संपूर्ण श्रोत्यांना बरे करशील. असे होऊ दे की परमेश्वराचा श्वास त्यांच्या हृदयात नव्याने पडू दे आणि त्यांना हे कळू दे की आता वेळ संपत आलेली आहे. आम्ही केवळ फारच थोड्या वेळ करिता येथे आहोत आणि नंतर आम्ही त्याच्या बरोबर राहणार आहोत ज्याच्यावर आम्ही प्रेम करतो. आणि आता त्याची उपस्थिती प्रत्येकाला आरोग्य देव.
वी कंडेम सैतान.
आम्ही सैतानाचा धिक्कार करतो.
वी कंडेम ऑल ऑफ हिज एक्ट्स.
आम्ही त्याच्या सर्व कृत्यांचा धिक्कार करतो.
इन द नेम ऑफ जीसस क्राइस्ट सैतान कम फ्रॉम द पीपल.
प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावात सैताना लोकांपासून बाहेर ये.
ऑल दॅट विल बिलीव्ह हिम नाउ अँड एक्सेप्ट युअर हीलिंग स्टँड अप ऑन युअर फीट.
ते सर्व त्याच्यावर आता विश्वास ठेवतील आणि तुमचे आरोग्य स्वीकारतील. तुमच्या पायांवर उभे
राहा.
मी आता माझे आरोग्य स्वीकारण्याकरिता उभा राहतो.
आय बिलीव इट रिगार्डलेस ऑफ युअर कंडिशन. इफ यू रियली बिलीव इट स्टँड अप टू युअर फीट.
मी तसा विश्वास करतो. तुमच्या स्थितीची पर्वा न करता जर तुम्ही खरोखर तसा विश्वास ठेवता आपल्या पायांवर उभे राहा.
Now raise up your hands and say thank you Lord Jesus for healing me. God be with you.
आता आपले हात वर करा आणि म्हणा धन्यवाद प्रभू येशू मला आरोग्य दिल्याबद्दल परमेश्वर तुमच्या बरोबर राहो.